मी पॉडकास्टर, लोकांनी लोकांसाठी केलेले पॉडकास्ट.
इन माय एंटायर लाईफ आय हॅव नेव्हर सेड नो टू एनी हेल्प. मी जे माझं रोजचं काम आहे तेवढंच केलं तर ते मला करायलाच पाहिजे, म्हणजे ते फॉर दॅट आय एम एक्झिस्टिंग. पण जे माझं काम नाहीये ते सुद्धा मी केलं पाहिजे. आणि ऍज लॉंग ऍज आय एम डुईंग समथिंग वर्थ वाईल, कुठल्या तरी जरुरतमंद माणसाला मी मदत करतोय, तर आय मस्ट गो आउट ऑफ द वे. हेल्प इज नॉट डुईंग सर्टन थिंग विच यू आर एक्सपेक्टेड टू डू. मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो, काम केलं, ऑफिसमध्ये गेलो, ते तर मला करायलाच पाहिजे. पण जे मी नाही केलं तरी सुद्धा मला कोणी काही म्हणणार नाही आणि तरी सुद्धा मी करीन, दॅट इज हेल्प.
जेव्हा एका रिटायर्ड आय पी एस ऑफिसर आणि ते पण डेकोरेटेड आय पी एस ऑफिसरशी गप्पा मारायला मला संधी मिळाली, तेव्हा माझ्या मनात विचार होता की सरांशी कुठल्या विषयावरती गप्पा करायच्या, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांबद्दल ज्या की खूप थ्रिलिंग आणि एक्साइटिंग आहेत त्यांच्याबद्दल, की अशा काही गोष्टींबद्दल की ज्यांनी आपल्याला काहीतरी आयुष्यात शिकायला मिळेल अशा गोष्टींबद्दल. कारण आपण आपला जॉब हा थँकलेस आहे असं समजतो, आपण 100% वेळा चांगलंच काम केलं पाहिजे अशी अपेक्षा असते, आणि जरा कुठे कधीतरी चूक झाली की आपला बॉस, लोक हे सगळे आपल्याला शिव्या घालायला तयारच असतात असं आपल्याला वाटतं. पण एकदा पोलिसांचा विचार करा की त्यांचा जॉब किती थँकलेस आहे. आपलं एक टेम्परामेंट पण असतं, काही आपल्याला काही लोकांना फील्ड वर्क करायला आवडतं, काही लोकांना डेस्क जॉब. पण पोलिसांच्या आयुष्यामध्ये त्यांना दोन्ही कामं करणं आवश्यकच आहे, आवडो न आवडो. मग ह्या सगळ्या गोष्टी असतानाही ते मोटिवेशन ठेवणं, ते काम सतत करत राहणं, हे सगळं कसं घडत असतं एका पोलिसाच्या आयुष्यात, त्यांच्या कामातनं ॲज अ सिव्हिलियन आपल्याला आपल्या आयुष्यात काय शिकता येईल, या सगळ्या गोष्टींवर प्रमोद फळणीकर सरांशी या एपिसोडमध्ये आपण गप्पा केल्या आहे, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातल्या घटनांमधनं आपल्याला काहीतरी शिकायची संधी मिळेल. प्रमोद फळणीकर सर हे मध्य प्रदेश कॅडरचे आय पी एस ऑफिसर होते आणि त्यांनी मध्य प्रदेशमध्ये अनेक शहरांमध्ये सेवा दिलेली आहे. पण त्याच्यानंतर ते सेंट्रल डेप्युटेशनवर वेगवेगळ्या संस्थांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, ज्याच्यामध्ये ITBP म्हणजे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस, त्याच्यानंतर NSG म्हणजे NSG कमांडो म्हणून आपण ज्यांना ओळखतो, आणि त्याच्यानंतर CISF या अशा संस्थांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. CISFमध्ये संपूर्ण भारतातल्या सगळ्याच्या सगळ्या एअरपोर्टच्या सिक्युरिटीची जबाबदारी त्यांच्याकडे होती. एवढा महत्त्वाचा जॉब बजावलेल्या माणसाशी आपल्याला गप्पा करायला संधी मिळाली ह्याच्याबद्दल खरंच मी थँकफुल आहे आणि होपफुली तुम्हाला या गप्पा आवडतील. सो चला तर मग ऐकूया आजचा हा एपिसोड. मी पॉडकास्टर प्रस्तुत हा आपला इन्स्पिरेशन कट्टा आहे. इन्स्पिरेशन कट्टाचा हा 57वा भाग आहे आणि तुम्ही हा पॉडकास्ट जिथे कुठे ऐकत असाल, स्पॉटीफाय, ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन, गाना, हंगामा, विंक, स्टोरीटेल, यूट्यूब, बिंच पॉड, कुठेही तिथे इन्स्पिरेशन कट्ट्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, 5-star रेटिंग द्या आणि लोकांबरोबर नक्की शेअर करा. प्रमोद सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे इन्स्पिरेशन कट्ट्यावरती.
धन्यवाद धन्यवाद. मला सुद्धा खूप बरं वाटतंय तुमच्याशी इंटरॅक्ट करण्यासाठी.
थँक्यू सर. कसं वाटतंय एवढं एक्साइटिंग आणि हॅपनिंग लाईफ, त्याच्यानंतर आता रिटायरमेंट लाईफ कसं वाटतंय?
ऍक्च्युली आय कम्प्लिटली अग्री विथ यू. आय लुक बॅक आय फील व्हेरी हॅपी अँड प्राऊड अबाउट माय करिअर. कारण जसं मी पुण्यात होतो, मला काही ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या विषयी माहिती नव्हतं किंवा कसं पुढे, म्हणजे जनरली काय आज कम्पॅरेटिव्हली लोक जास्ती अवेअर असतात आज अबाउट व्हेरियस ऑप्शन्स. वी वेअर नॉट अवेअर टू दॅट एक्सटेंट. त्यामुळे मी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाईन हे सुद्धा मला माहीत नव्हतं किंवा प्रयत्न करावेत हे सुद्धा. बाय द टाइम आय ग्रॅज्युएटेड आय वॉजंट शुअर, आय वॉजंट इव्हन अवेअर. सो फ्रॉम दॅट अँगल वेन आय लुक बॅक आय रिअली फील व्हेरी प्राऊड अँड हॅपी. आणि रिटायरमेंट नंतर एक गोष्ट होते की बऱ्यापैकी व्हॅक्युम टाईप क्रिएट होते. म्हणजे असं की यू हॅव बीन डुईंग अ लॉट ऑफ थिंग्स, यू हॅव बीन इन्वॉल्व्ह इन मॅनेजिंग थिंग्स फ्रॉम व्हेरियस लेवल्स, देन सडनली इट बिकम्स झिरो. सो इन माय ओपिनियन वन मस्ट कीप ऑन प्लॅनिंग फॉर पोस्ट रिटायरमेंट एंगेजमेंट्स ऑल्सो. लाईक आय सेड की आय एम थिंकिंग ऑफ डुईंग समथिंग इन UPSC कोचिंग, म्हणजे दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच आय कॅन डू, कारण काय मी मागच्या काही वर्षात बरेच म्हणजे अदरवाईज ऑल्सो मी बरंच वाचत राहिलो, पण मागच्या काही वर्षात युपीएससी रिलेटेड बेसिक गोष्टी स्वामी बऱ्याच वाचल्या, म्हणजे दोन चार सब्जेक्टसाठी. तो माझ्या मते मी जर इथली पुण्यातली काही मुलं अपिअर होत असतील मुलं मुली, तर आय कॅन बी ऑफ हेल्प टू देम. दॅट इज वन ऑप्शन विच इज इन माय माइंड. अदरवाईज आता मी जस्ट पुण्यात आल्यामुळे आता मी सेटल होते, सो नाव दिस इज अ सेटलिंग प्रोसेस. आय हॅव अ लॉट ऑफ फ्रेंड्स इन पुणे, माझे लहानपणचे मित्र आहेत, पण लेट अस सी हाऊ इट इव्हॉल्व्ह, दॅट आय एम नॉट पर्टिक्युलरली शुअर की आता ते कसं हे होईल.
बरोबर सर, तुम्ही आता युपीएससी कोचिंगसाठी तुम्ही म्हणालात की तुमचे प्लॅन्स आहेत, तुम्ही हे पण म्हणालात की तुमच्या वेळेस असं काही अवेअरनेस नव्हतं, सो आता ते अवेअरनेस वाढलंय असं तुम्हाला वाटतं का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजूनही म्हणजे तुम्ही मराठी मध्यमवर्गीय घरातनं आयपीएस झालेले लोकांची संख्या ही फार कमी, आपल्याला फार कमी लोक माहिती असतात, तर असं का आहे? आणि सर तुमचा जो युपीएससीचा प्रवास होता तो जरा उशिरा सुरू झाला, ग्रॅज्युएशन नंतर 4-5 वर्षांनी सुरू झाला, सो त्याचं काय कारण होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम झाले का?
माझी उशिरा एंट्री झाली सर्व्हिसेसमध्ये, सो आय वुड ऍक्च्युली लाईक टू बिगिन फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू की उशिरा किंवा लवकर किंवा बरोबर वेळेवर हे सगळे रिलेटिव्ह कन्सेप्ट आहेत. आणि दिस इज वन इम्पॉर्टंट विच इम्पॉर्टंट थिंग विच आय वुड लाईक टू एम्फसाइज राईट इन द बिगिनिंग, की जे मुलं मुली तुम्ही इन्स्पिरेशन करता म्हणता म्हणून मला वाटतं की काही मुलं मुली याला ऐकत असतील, तर टाइम फ्रेम तुम्ही लावून नाही घेतली पाहिजेत, माहिती का? उशिरा लवकर त्याच्यामुळे बिकॉज दॅट क्रिएट्स इंटरनल टेन्शन की ह्या या वेळात हे झालं पाहिजे त्या त्या वेळात. आयुष्य असं इतक्या आखीव रेखीव पद्धतीने होत नाही, म्हणजे आयडियली झालं तर सगळ्यांनाच पाहिजे असेल, पण तसं होत नाही. आणि तसं न होणं एका अर्थाने चांगलं असतं, कारण तुमची जी डायग्रेशन होतात किंवा तुमच्या चुका होतात किंवा तुम्ही धडपडतात किंवा तुमचं काय इश्यूज होतात, ऑल दीज थिंग्स आर ऍक्च्युली ग्रेट एज्युकेटर्स, म्हणजे तुम्हाला खूप गोष्टी त्याच्यात शिकवून जातात. फॉर एक्झाम्पल तुम्ही माझं म्हणलात की आय अग्री दॅट 21-22 वर्षाच्या असताना तुम्ही तयारी करून, जनरली लोक 23-24 ला येतात, मी अजून काही मी 21 ऐवजी मी 26 आलो, सो दॅट वॉज द टाइम लॅग ऑर दॅट वॉज तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे की उशिरा आलो, पण या वेळामध्ये मी काही करत नव्हतो किंवा माझी डेव्हलपमेंट होत नव्हती असं नाही. आय वॉज ऍक्च्युली सॉर्ट ऑफ ट्राईंग टू एक्सप्लोअर, सॉर्ट ऑफ ट्राईंग टू डू वॉट आय वॉन्टेड टू डू, बिकॉज वेन आय ग्रॅज्युएटेड आय वॉजंट इवन अवेअर अबाउट सिव्हिल सर्व्हिसेस. सो तुम्ही म्हणला तसं की सुरुवातीलाच पासूनच लगेच 21-22 वर्षाचा असता ते मला स्वतःलाच माहित नव्हतं सर्व्हिसेसच्या विषयी, तर त्याच्यात एंट्री करणं इज अ डिफिकल्ट थिंग. सो इन द प्रोसेस मी ज्या गोष्टी करत होतो, मी काही कोर्स केले, त्यानंतर आय डीड एमबीए, देन आय वॉज वर्किंग इन अ प्रायव्हेट सेक्टर, आय ऑल्सो वॉज इन्वॉल्व इन सम ऑफ द सोशल ऍक्टिव्हिटीज, म्हणजे काही सामाजिक संघटनांच्या संबंधात किंवा काही माझे मित्रगणांच्या ह्याच्यात चर्चेचे कार्यक्रम. सो ऑल दिस इज अ इव्होल्युशनरी प्रोसेस, माझ्या स्वतःमध्ये इव्होल्युशन झालं आणि हे इव्होल्युशन तुमचं सतत चालू असतं. तो माझ्या मते मी सगळ्यांना हे एक ऍडवाइस देईन किंवा इनपुट देईन की तुमचं जीवन राहत वाहत असलं, समजा इफ यू आर डुईंग समथिंग, इफ यू आर कमिटेड टू डुईंग समथिंग, त्याच्यानंतर सारखं यश अपयशनी तुम्ही खचून जाऊ नका. आणि त्याच्यातनं काही वाईट होत नाही, अल्टिमेटली लाईफ कॅनॉट ऍक्च्युली बी फ्रेम्ड इन अ व्हेरी व्हेरी स्मॉल ऑर व्हेरी डिफाईन्ड कंपार्टमेंट, की ह्या वयापर्यंत हे झालं पाहिजे. सो दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग विच आय वुड लाईक टू टेल एव्हरीबडी.
बरोबर.
काही जणांचं 25 वर्षाचा असताना होत असेल, तुमचं 30 वर्षाचा असताना होईल. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज नॉट कधी चालू होत आहे, व्हॉट इज इम्पॉर्टंट इज तुमचं चालू झाल्यानंतर तुम्ही किती किती भक्कम किंवा किती मिनिंगफुल काम करताय.
बरोबर. पण म्हणजे तुमचं हे म्हणणं आहे की जरी तुम्हाला ज्या लाईन मध्ये जायचं आहे त्या लाईनची सुरुवात नसेल झाली, तरी तोपर्यंत रिकामं बसतं काही ना काही करत राहायला पाहिजे.
येस येस, जीवन वाहत राहिलं पाहिजे, दॅट इज द बेसिक क्रक्स. तुम्ही काहीतरी करत राहायला पाहिजे आणि लोकांना भेटत राहणं, वाचत राहणं, इंटरॅक्ट करत राहणं, वेगवेगळे अनुभव घेत राहणं, वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करणं, ह्या सगळ्या गोष्टी या वाहत राहण्यामध्ये आहेत. भला तुम्ही पडाल, भला तुमचे प्रॉब्लेम होतील, भला तुम्ही असफल व्हाल, ऑल दिस थिंग्स ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम डोंट मॅटर. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींनी, जसं मी आता बघतो काही काही वेळेला आताची नवीन पिढी एक्झाम उतावळी असते त्यामुळे ते खचून जातात. खचून जाऊन काय होणार नाहीये. नो बडी इज, आता तर जग तर इतकं जास्त कॉम्प्लेक्स झालं की नो बडी इज बॉदर्ड अबाउट यू.
राईट.
यू आर बॉदर्ड अबाउट यू, युअर इमिजिएट फॅमिली, तुमचे आई वडील, तुमचे मित्र, जवळचे मित्र मैत्रिणी, दे आर ओनली बॉदर्ड अबाउट यू. त्याच्यामुळे खूप जास्ती तुम्ही कोणी काय विचार करेल, मग मी एवढ्या वयात असं झालं नाही तर ह्याचा काय, कोणाला तुमच्याविषयी विचार करायला वेळ नाहीये. तुम्ही स्वतःच तुमच्याविषयी विचार केला पाहिजे. तो वाहतं राहण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला एक सक्सेस नंतर दुसरा सक्सेस मिळाला पाहिजे. वाहतं राहण्याचा अर्थ हा आहे की तुमचं काहीतरी चालू राहिलं, बसून राहू नका.
बरोबर.
वाचत राहणं इज ऑल्सो अ पार्ट ऑफ वाहतं राहणं.
राईट.
लोकांशी इंटरॅक्ट करणं, नाटकामध्ये प्रॅक्टिस, नाटकाची काहीतरी म्हणजे कुठल्या तरी कल्चरल ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं, कुठल्या तरी सामाजिक ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं, ऑल दीज आर पार्ट्स ऑफ दिस फ्लोईंग प्रोसेस.
बरोबर. आणि सर आजकालच्या सेल्फ हेल्पच्या याच्यामध्ये बऱ्यापैकी हे म्हणतात की पॅशनचा शोध घ्या, पॅशनचा शोध घ्या, आणि मग लोक फक्त पॅशनचा शोध घेण्याच्या मागेच धावतात आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, लोकांशी भेटणं आणि वाचणं हे मागे राहतं कुठेतरी, आणि मग आपल्याला पॅशन सापडत नाही आहे याच्यासाठी मग ते खचून जातात.
आय कम्प्लिटली अग्री. पॅशन, पॅशन तुम्हाला पॅशन ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम कळू शकते. काय माहिती का, असं आयडियल तुम्ही एखाद्या माणसाचं उदाहरण घेतलं, मुलगा किंवा मुलगीचं, तर की ते पहिल्यापासून, काही लोकांचे इंटरव्ह्यू वगैरे घेताना दाखवतात ते पहिल्यापासून दे आर व्हेरी क्लिअर व्हॉट दे वॉन्ट टू कम, आणि इट इज अ गुड थिंग. त्यांच्या आयुष्यात तसं व्हावं, ते खुश राहू देत, चांगली गोष्ट आहे. पण सगळेजण तसे नसतात, आणि सगळेजण तसं नसणं इन अ वे चांगलं आहे. त्याच्यातनच जास्ती क्रिएटिव्हिटी जन्माला येते किंवा जास्ती कमिटमेंट जन्माला येते. तुम्ही काय माहिती का, मी तसं तुम्ही म्हणलं 21-22 तुमची मधली वर्ष जी माझी गेली त्या ह्याच्यामध्ये मला एक वेगळी विजन आली. आणि आता मी जेव्हा रिटायर झालोय आणि मागे वळून बघतोय तेव्हा मला कळतं की त्या विजनने मला माझ्या नोकरीमध्ये खूप मदत केली. आय हॅव नो प्रॉब्लेम इन आयडेंटिफाईंग विथ द कॉमन पीपल. माझ्या ऑफिसमध्ये लोक आले कुठल्याही, बिकॉज आय डोंट कन्सिडर माय सेल्फ ऍज अ ऑफिसर ऑफ ब्रिटिश ट्रेडिशन. त्याचं माझ्यामध्ये ह्या गोष्टीची मदत होते तुम्हाला. सो पॅशन तुम्हाला जे आहे ना, आज तुम्हाला कळत नसेल पॅशन काय आहे, तर तुम्ही माझी पॅशन काय असेल काही दिवसांनी तुम्हाला कळेलच. ते तुमचं जर जीवन वाहतं राहत असेल तर ऍट सम पॉइंट ऑफ टाइम यू वुड डेफिनेटली कम टू नो की तुमची पॅशन काय आहे.
बरोबर. सर एक आयपीएस ऑफिसरच आयुष्य कसं असतं, म्हणजे डेली रुटीन एक साधारण कसं असतं?
म्हणजे आता ऍक्च्युली आयपीएस ऑफिसर सुद्धा म्हणलं ना तर इट्स नॉट अ स्ट्रेट जॅकेट करिअर ऍज सच. म्हणजे असं की आपल्याला जनरली आयपीएस म्हटल्यानंतर डिस्ट्रिक्ट पोलीस किंवा पोलीस कमिशनर किंवा पोलीस एसपी ऑफ पोलीस हे आठवतात. तो कमिशनर काय करतो किंवा एसपी काय करतो, त्यांचं जीवन जे असतं ते वेगळ्या प्रकारचं असतं. मी बाकीची वेगवेगळी जी करिअर केली त्याच्यात पण वेगळं जेन असतं. सो बाय अँड लार्ज मी तुम्हाला सांगतो की जेव्हा एखादा पोलीस ऑफिसर आयपीएस ऑफिसर असेल, सुरुवातीला जसे आम्ही ट्रेनिंग मध्ये जातो तेव्हा आम्ही एकदम ग्रासरूट लेवलवर काम करतो. जसं लोकांना वाटतं की एक्झॅक्टली म्हणजे राईट फ्रॉम द बिगिनिंग तू कमिशनर झालास किंवा तू एसपी झालास, दॅट डज नॉट हॅपन. तुम्ही सुरुवातीला जे आहे की जसं आम्ही, मी खरगोनमध्ये गेलो होतो, सो आय वॉज थाना प्रभारी एसओ जो असतो, एसएचओ म्हणतात किंवा आपल्याकडे पीएसआय म्हणतात, तो गोगावा नावाच्या पोलीस स्टेशनचा थाना प्रभारी होतो मी. सो यू डू एव्हरीथिंग ऍज थाना प्रभारी, की सकाळी म्हणजे रात्री उशिरापर्यंत तुम्ही थाण्यामध्ये रिपोर्ट बघून, ते रोजनामच्या, आमच्या इथे जनरल डायलेला रोजनामच्या म्हणतात, रोजनामच्यामध्ये ते त्याचे रिपोर्ट टाकायचे, इन्व्हेस्टिगेशन करून त्याचे केस डायरी लिहायच्या, पोलीस स्टेशनमध्ये लोक येतात त्यांच्याशी इंटरॅक्ट करायचं, प्रॉब्लेम्स असतील तर त्याला सोडवायचा प्रयत्न करायचा, गस्तवर जायचं रात्री उशिरा, म्हणजे रात्री 12-1 निघून तुम्ही 3-4 पर्यंत गस्त करतो. हे 3 महिन्यापर्यंतच होतं, पण 3 महिन्यात सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी त्याच्यात एक दृष्टी येते. आणि अशा प्रकारचं काम नंतर ऍज ऍडिशनल एसपी, जसं मी ऍडिशनल एसपी इंदोर होतो, तो मी माझं रुटीन असं असायचं की मी सकाळी जनरली 9:30 सुमारास बाहेर पडायचो आणि माझा ऑफिस कंट्रोल रूम मध्येच होतो. म्हणजे मी आय वॉज मोर इन्वॉल्व इन द फील्ड ऍक्टिव्हिटीज दॅन ऍक्च्युली द ऑफिस ऍक्टिव्हिटीज. कारण माईक टूचा प्रेझेन्स ह्याच्यात शहरात असणं जरुरीचं आहे. मग त्याच्यानंतर मी दुपारी 3:00 सुमारास यायचो, जेवून थोडा विश्रांती घ्यायचो, जायचो परत रात्री 9:30 यायचो, जेवून परत बाहेर पडायचो, मग रात्री 3 वाजता 3:00 सुमारास परत यायचो. हे माझं रोजचं रुटीन होतं. सो युअर रुटीन चेंजेस ऍज पर युअर पोस्ट. जेव्हा समजा तुम्ही कमिशनर असाल किंवा एसपी असाल तर कम्पॅरेटिव्हली यू हॅव सर्टन प्रिव्हिलेज ऑफ हॅव्हिंग युअर ओन शेड्यूल प्लॅन इन युअर ओन वे. जनरली कमिशनर्स किंवा एसपी जे स्वतःरी घरी बऱ्यापैकी त्यांचं कॅम्प ऑफिस पण असतं, तर कॅम्प ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम करू शकतात, ऑर दे कॅन गो टू देअर ऑफिस ॲट 10:30, इट इज अप टू देम. ह्या त्या गोष्टी व्हेरी राहतात. बेसिकली त्यांचं ऑफिसमध्ये त्यांनी वेगवेगळ्या क्राईमवर किती कंट्रोल करतात किंवा वेगवेगळ्या ह्याच्यावर किती हे करतात, क्राईम मिटिंग घेतात ते, देन दे हॅव टू व्हिजिट द पोलीस स्टेशन ऑल्सो ऑर ऍडिशनल कमिशनर्स ऑफिस ऑर जॉईंट कमिशनर्स ऑफिस. जॉईंट कमिशनर इथे पुण्यात त्याचं तिथेच ऑफिस आहे, पण इफ इफ द ऑफिस इज अ सेपरेट लोकेशन, सो दॅट इज ऑल्सो तिथे जाऊन तिथल्या लोकांची चर्चा करणं, देन इंटरॅक्टिंग विथ अ लॉट ऑफ पीपल्स ऑर्गनायझेशन इंडिव्हिज्युअल्स, ऑल दिस इज अ पार्ट ऑफ हिज रुटीन. ही कॅन प्लॅन, ही ऑर शी कॅन प्लॅन दॅट रुटीन ॲज पर हिज ओन प्रेफरन्सेस.
ओके,
दिस इज द डिस्ट्रिक्ट पोलीसचं पोस्टिंग हे सांगितलं. आता डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा वेगवेगळे, जसं फॉर एक्झाम्पल आय वॉज एसपी बैतूल, जिथे ते फार्मर्स शेतकऱ्यांचं खूप मोठं आंदोलन होतं, ट्रॅबलचं सुद्धा आंदोलन होतं, किंवा आम्ही एसपी बालाघाट होतो तिथे नक्सल मुवमेंट होती. सो नक्सल मुवमेंटमध्ये तुमच्या ऑफिसच्या कामाला फार जास्ती हे नाही, तुम्ही जंगलात किती फिरताय आणि जंगलात तुमचे एन्काउंटर्स होण्याचे चान्स किती आहेत, किंवा म्हणजे तुमची जी पकड जंगलामध्ये आहे दॅट बिकम्स इम्पॉर्टंट. सो इट द जॉब ऑफ द एसपी ऑर एनी पोलीस ऑफिसर व्हेरीज ऑन द बेसिस ऑफ हिज ऑर हर पोस्टिंग ऑल्सो.
सर आता तुम्ही जसं म्हटलं की वेगवेगळे कामं असतात, तर एकाच माणसाला, म्हणजे युजली आपण बघतो की एखाद्या माणसाला फील्ड वर्क खूप जास्त आवडतं, पेपर वर्क खूप जास्त करायला आवडत नाही. काही लोक डेस्क काम करायला जास्त आवडतं, फील्ड वर्क त्यांना जमत नाही किंवा आवडत नाही. इथे पोलीसमध्ये किंवा एकंदर लॉ एन्फोर्समेंट एजन्सीजमध्ये एकाच माणसाला, तुमच्यासारख्या माणसाला फील्डवर पण जावं लागतं, रायट्स चालले तिथे पण जायला लागतं आणि त्याचा रिपोर्ट पण तुम्हाला तयार करायला लागतो. सो ह्या ही जी कला आहे किंवा हे जी स्किल आहे ती डेव्हलप व्हायला लागते का आपसून, म्हणजे आपसत असते ती आतमधून आपल्याला?
नाही, ही डेव्हलप व्हायला लागते माझ्या मते. हे बरोबर, हा फार बरोबर प्रश्न आहे. सुरुवातीला मला असं वाटायचं की पोलीस ऑफिसर म्हणजे जो एकदम फील्डमध्ये पाहिजे, की तुमची जी काही एकदम दादागिरी किंवा तुमची जी काही एक ताकद आहे किंवा तुमची जी एक भूमिका, तुमचं जो काय एक पर्सनॅलिटी आहे, दॅट शुड बी ऍक्च्युली व्हिजिबल अँड सीन इन द फील्ड, विच आय स्टील अग्री. लोकांना माहिती पाहिजे की आमचा ऍडिशनल एसपी कोण आहे. इंदोरमध्ये मी होतो, आय वॉज कंटिन्युअसली प्रेझेंट इन द फील्ड, सगळ्या ऑपरेशन्समध्ये सगळ्या कारवायांमध्ये मी स्वतः इन्वॉल्व्ह असायचो. सो आय अग्री, यू हॅव टू बी you have to lead from the front in important. At the same time, you have rightly pointed out ki tumcha kagdavar sudha, karan police activity ultimately ti ji culminate hote, that is in a legal field. Mhanje samjha kai jhala ta cases cha tumhi court madhe jatat. So if you are not aware of the details of the legal provisions, how these cases are fought in the court, आणि त्याच्यातले कसे इन्ग्रेडियंट्स प्रूव्ह व्हायला पाहिजेत, ओनली बिकॉज यू से अ सर्टन पर्सन हॅज कमिटेड सर्टन क्राईम डज नॉट मीन दॅट इट विल बी प्रूव्ड. इव्हन इफ यू नो ऑर एव्हरीबडी नोज, इन्स्पाइट ऑफ दॅट तो कदाचित कोर्टात प्रूव्ह होणार नाही, बिकॉज यू हॅव टू ब्रिंग दॅट इन द इन्व्हेस्टिगेशन. दॅट इज वन थिंग, दॅट इज वन पार्ट ऑफ तुम्ही जे म्हटलं कागदी कारवाई, की इन्व्हेस्टिगेशनचं काम किंवा रूल्स रेग्युलेशन. दुसरं काम, तुम्हाला ऑफिसचं पण काम माहिती पाहिजे. एसपी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, बिकॉज मला सुरुवातीला वाटायचं की नाही ठीक आहे, आम्ही मध्य प्रदेशमध्ये ऍज एसपी आम्ही बजेट आलो, तर आम्हाला असं वाटायचं की लेट ऍडिशनल एसपी हँडल इट. आय एम मतलब मला त्याचे, पण माझं असं त्याच्यानंतर हे सुरुवातीच्या जिल्ह्यामध्ये, नंतरच्या जिल्ह्यामध्ये आम्ही पण हे सगळं, पण सुरुवातीला असं वाटायचं की नाही, आय एम ऍज एसपी आय शुड बी मोर व्हिजिबल इन द फील्ड, मी काम करत राहिलं पाहिजे. आय अग्री, आय स्टील होल्ड द सेम व्ह्यू. हाऊ एव्हर, द पेपर वर्क कॅनॉट बी अंडर व्हॅल्यूड, त्याचं सुद्धा तेवढंच महत्व आहे. आणि या बाबतीत अजून पुढे गेल्यानंतर ऍज अ एसपी, सॉरी ऍज अ पोलीस ऑफिसर, यू मस्ट गेट एक्सपोजर टू सर्टन डिफरंट ऑर्गनायझेशन ऑल्सो. जसं सीबीआय मध्ये काम करणं माझ्या मते एका पोलीस ऑफिसरनी फार जरुरीचं आहे, कारण तिथले एक अधिकारी इतके चांगल्या प्रकारे म्हणजे ते आपापल्या फील्डमध्ये एकदे पक्के असतात, दे नो द लीगल प्रोव्हिजन्स, दे नो हाऊ द थिंग्स आर फॉट इन द कोर्ट, त्याचे काय प्रोज अँड कॉन्स होतील, कशी लढली जाऊ शकेल. सो माझ्या मते दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स, की अपार्ट फ्रॉम वर्किंग इन द फील्ड ऍज एसपी ऍज डीआयजी ऑर ऍज आयजी, यू मस्ट ऑल्सो वर्क इन द सेंट्रल ऑर्गनायझेशन लाईक सीबीआय ऑर ऍज आय वर्क इन आयटीबीपी. आयटीबीपी मध्ये पहिल्यांदा मी डीआयजी देहरादून होतो गढवाल सेक्टरमध्ये. आय वॉज डीआयजी गढवाल सेक्टर इन देहरादून आणि माझं तिथलं काम पण फील्डचंच होतं. आय मी सगळ्या आमच्या बॉर्डर पोस्टवर स्वतः चालत गेलेलो आहे. कितीही उंचावर असेल तरी मी चढून गेलेलो आहे सगळ्या ठिकाणी. बिकॉज तुमचा पोस्ट तुम्हाला बघत असतो की तुम्ही हेलिकॉप्टरने सगळ्या ठिकाणी जाताय. हेलिकॉप्टरने गेलात की तुम्ही अर्धा तास थांबून लगेच सगळ्यांना मिठाई वाटून परत हेलिकॉप्टरमध्ये बसताना परत येतात. सो दॅट डज नॉट अलाव यू टू बॉन्ड विथ द पीपल. तुमच्या इथे एक चांगली एक तर डेव्हलप व्हायची असेल की स्वतःची, आणि त्याच्यामुळे आज सुद्धा मला तिथले लोक आठवण करतात, कधी फोन करतात, बिकॉज आय हॅव मूव्ह विथ देम इन द रगेट टेरेन्स ऑल. तो तिथे सुद्धा हे फील्डचं जास्ती काम होतं. बट देन आय रिअलाइज वेन आय वॉज पोस्टेड इन आयटीबीपी डायरेक्टोरेट इन दिल्ली, फाईलचं काम फार इम्पॉर्टंट होतं. फाईल मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये फाईलचं काम फार चांगल्या प्रकारे नोटिंग लिहिणं कशी हे करणं, सो दिस थिंग्स डू मॅटर. म्हणजे या दोन्ही गोष्टीचं एक चांगलं कॉम्बिनेशन पाहिजे. इफ यू आर व्हेरी 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 इफेक्टिव्ह इन द फील्ड वर्क अँड इफ यू डोंट नो हाऊ टू डू फाईल वर्क ऑर रिटर्न वर्क, तर माझ्या मते तुम्ही अपूर्ण राहता. आणि पोलीस ऑफिसरने इन्व्हेस्टिगेशन मध्ये किंवा इंटेलिजन्स रिपोर्ट्स मध्ये सुद्धा त्यांचं एक्सपोजर झालं पाहिजे, एस्पेशली सीबीआय मध्ये. तर माझ्या मते जायला सीबीआय किंवा एनआयए कुठलंही चांगल्या इन्व्हेस्टिगेशन ऑर्गनायझेशन मध्ये जायला पाहिजे.
ओके ओके सर, आता आयटीबीपीचा विषय निघाला तर आपण न्यूजमध्ये गलवान आणि अपर लडाख या सगळ्या गोष्टी सध्या वाचतोय, तर तुम्ही तिथे असताना अशा काही घटना घडल्या होत्या का?
मी डीआयजी गढवाल सेक्टर होतो. सो माझा जो एओआर म्हणतात एरिया ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी तो होता हे जे चार धाम आपण म्हणतो बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री आणि यमुनोत्री या जोडणार याला जे ऍक्सिस होतात, म्हणजे ऋषिकेशमधनं एक ऍक्सिस जाते रुद्रप्रयाग होऊन बद्रीनाथच्या बाजूला, त्याच्या रस्त्यावर गोचर म्हणून आहे, त्याच्यानंतर एक जोशीमठ म्हणून आहे. तर जोशीमठ आणि गोचरला आमच्या बटालियन होत्या. दुसरी ऍक्सिस जाते जी मातलीच्या बाजूला जाते, मातलीला एक आमची बटालियन होती, दॅट गोज टू हर्सिल. हर्सिल आणि ती एक ऍक्सिस आहे, त्याच्यामध्ये गंगोत्री आहे आणि सॉरी यमुनोत्री आहे. आणि या ऍक्सिसवर केदारनाथ बाजूच्या म्हणजे ऍक्सिसच्या मध्ये आहे, अदरवाइज बद्रीनाथ आहे आणि गंगोत्री आहे. हर्सिलच्या बाजूला गंगोत्री आहे. तर हे सगळ्यांना माहिती असलेले पॉइंट आहेत, पण ऍक्च्युली ह्याच्या पुढे जाऊन आमच्या पोस्ट चालू व्हायच्या. फॉर एक्झाम्पल इफ यू गो टू गंगोत्री तुम्हाला त्या कोपांग म्हणून एक पोस्ट दिसते, मेन रोड होती गंगोत्रीच्या आधी, आणि कोपांग मध्ये एक लेफ्टला रस्ता जातो, त्या रस्त्यावर इनर लाईन परमिट जरूर असते, ज्यानंतर म्हणजे सगळे लोक जाऊ शकत नाहीत त्या रस्त्यावर, दे आर नॉट परमिटेड. तिथनं आमच्या पोस्ट चालू होतात, म्हणजे नेलॉंग नागा पीडीए सुमला या खूप 15-16 हजार पर्यंत पोस्ट आहेत आमच्या, आणि तिथे मी सगळ्या ठिकाणी गेलेलो आहे. तो पण तिथे तुम्ही म्हणता तसं आत्ता चायनाचा प्रेझेन्स नाहीये, म्हणजे 62 मध्ये नागापर्यंत तिथले हे आले होते असं आम्ही ऐकलं, बट ऍट प्रेझेंट देर इज नो. हाऊ एव्हर देर इज वन पॉइंट विच इज व्हेरी क्रुशियल, दॅट इज बद्रीनाथच्या बाजूला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा मलारी म्हणून एक जागा तिथे आर्मीचं सुद्धा लास्ट पोस्ट आहे. मलारी नंतर पॉइंट म्हणजे चढणं चालू जास्ती हेवी चढण चालू होते. आणि सुमला म्हणून पोस्ट आहे, सुमला इज ऑल्सो ए व्हेरी डिफिकल्ट टू गो टू सुमला. सुमला नंतर तुम्ही फायनली जाता बारावतीमध्ये. बारावती ही जी पोस्ट आहे ती इनफॅक्ट ऍज फार ऍज माय नॉलेज गोज 1954 मध्ये सुद्धा त्या बारावतीमध्ये पहिल्यांदा चायनाने आपला क्लेम सांगितला होता. आणि व्हॉट ऍक्च्युली इज टू अ लार्ज एक्सटेंट ट्रू इज दॅट ऑन द ईस्टर्न बॉर्डर मॅकपोन लाईन असल्यामुळे काहीतरी डिफाईन करायला बेसिस आहे. हालांकि त्याच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळे व्हर्जन्स आहेत आणि त्या बाबतीत हे दॅट इज अ डिफरंट थिंग. हाऊ एव्हर ऑन द वेस्टर्न साईड इट वॉज प्रॉबब्ली प्रिझ्युम्ड, वाय आय एम सेईंग प्रॉबब्ली इज दॅट आय डोंट हॅव एनी रिटन सोर्स ऍज सच ऑन द बेसिस ऑफ विच आय कॅन क्लेम, बट दिस इज वॉट इन द डिस्कशन सर्टन एक्सपर्ट्स हॅव टोल्ड की इट वॉज प्रिझ्युम्ड की हे जे पासेस आहेत ज्या खिंडी आहेत त्या खिंडीज वुड बी ट्रीटेड ऍज नॅचरल बॅरियर्स.
ओके,
तो बारावतीच्या जवळ मुलिंगला म्हणून, ला म्हणजे पास किंवा खिंड, तर मुलिंगला तिथे आहे आणि गाड म्हणजे नाला किंवा एक सोर्स ऑफ वॉटर. तो मुलिंगला जनरली मानलं जातं मुलिंगला वॉज अ डिस्टिंक्ट. त्याच्यानंतर हे बारावतीचे जवळ जो हे येतो एक होती गाड म्हणून आहे म्हणजे होती नावाचा नाला तो तो पॉइंट आहे ज्याच्यात तुम्ही म्हणता तसं की प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टच्या आसपास ते तिकडचे चायनीज बिकॉज चायनानी आतापर्यंत आता मागच्या काही वर्षात आपल्याकडे पण रोड बिल्डिंग चांगलं झालंय पण ऍट दॅट टाइम जब मी जेव्हा होतो तेव्हा गोईंग टू बारावती वॉज अ मतलब इट वॉज अ बिग अचीवमेंट की तुम्ही गेलात पण चायनानी काय कंप्लीट रोड करून ठेवलेले दे डोंट स्टे ऑन द बॉर्डर्स.
अच्छा
दे डोंट स्टे ऑन द बॉर्डर्स. ते आपले ट्रक घेऊन येतात आणि थोडा वेळ थांबून किंवा त्यांचे शेपर्ड्स किंवा त्यांच्या बाजूचे जे मेंढपाळ वगैरे असतील ते पण हे 15 ऑगस्टच्या आसपास नेहमी होतं. सो दॅट इज अ फ्लॅश पॉइंट दो इट हॅज नॉट टेकन आय मीन इट हॅज नॉट गॉन इन अ व्हेरी सिरियस डायरेक्शन. हे जनरली 15 ऑगस्टच्या आसपास नेहमी होतं की आपले शेपर्ड्स किंवा आपले लोक सुद्धा त्या बाजूला म्हणजे आपले मेंढपाळ सुद्धा त्या बाजूला आपलं भारतीय असलेलं काहीतरी त्या बाजूला टाकायचा प्रयत्न करतात किंवा ते काय आपल्या बाजूला काहीतरी चायनीज लिहिलेलं म्हणजे ओनली टू बदप इट्स नॉट अ व्हेरी सिरियस थिंग दॅट्स अ इम्पॉर्टंट व्हायोलेशन इन अ वे अँड दॅट वी कीप ऑन रिपोर्टिंग. आणि तिथे एक पार्वती कुंड म्हणून आहे तिथे वी डेलिबरेटली एनकरेज पहिल्यांदा पण तिथे मेला व्हायचा. So a lot of, some people come to Parvati Gundu and Government of India ensures that it happens so that we claim, we have a claim over that this thing. So that Barahoti is important. The baki points were, tumhi mhanta tasha, even Leh Ladakh la swa continuous hai hot nahi, clashes hot nahi. It is a border which you have to protect continuously and we are fully equipped, army and ITBP barobarini tithe existent astas. आणि इन केस समथिंग हॅपन्स आम्ही दोघांनी मिळून कसं काय कारवाई करायची याची बरेच एक्झरसाइजेस चालू असतात. पण आयटीबीपीचं तिथलं जीवन फार मुश्किल आहे म्हणजे आतापासून जे बर्फ पडायला चालू होईल काही दिवसांनी तिथे इतकं जास्ती बर्फ चालू होईल म्हणजे आम्ही इव्हन आमच्या जवानांना सुद्धा एक अपील टाईप करतो तुमचं लग्न करायचं असेल तर तुम्ही ऑक्टोबर ते फेब्रुवारी करू नका बिकॉज इट वुड बी इम्पॉसिबल फॉर यू टू कम फॉर युअर ओन मॅरेज.
ओके
दो वी डू अरेंज म्हणजे ते मजेत आम्ही म्हणतो पण मग कधीतरी असं करावं लागतं की हेलिकॉप्टर पाठवून बोलावं बोलवून घ्या असं विच ऑल्सो इज व्हेरी डिफिकल्ट. तो स्टेईंग इन आयटीबीपी लोकेशन इज एक्स्ट्रीमली चॅलेंजिंग.
ओके
आणि पण वी आर प्रिपेअर्ड आणि आयटीबीपी ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम खूप जास्ती म्हणजे ताकदीने तयार झालेली आहे आणि आर्मीच्या बरोबर निरंतर जे जे बॉर्डर फोर्सेस असतात दे हॅव अ रेग्युलर कोऑर्डिनेशन विथ द आर्मी ऑल्सो. जसं आयटीबीपीचं या एरियामध्ये 9th माउंटन ब्रिगेड आहे याच्यात जोशी म्हटला सो त्यांच्याशी कंटिन्युअस माझं हे असायचं. वी युज टू कंडक्ट अ लॉट ऑफ वॉर एक्झरसाइजेस अँड ऑप्स एक्झरसाइजेस टुगेदर तर हे चालू असतं तिथे नेहमी.
ओके ओके पण हे जे हाय अल्टिट्यूड ज्या प्लेसेस तुम्ही सांगितलं की ते मेया भरवल्या जातो मुद्दामून भरला जातो वगैरे तर हे तिथे अदरवाईज राहण्यासारख्या जागा नाहीये म्हणून तिथे आपल्याला क्लेम करायला काहीतरी ऍक्टिव्हिटीज करायला लागतात.
हो इट इज नॉट अ व्हेरी मतलब हॅबिटेबल टाईप ऑफ कारण काय तिथे भयंकर बर्फ असतो जुन्या काळी कधी राहत असतो माहित नाही. आता केवळ आयटीबीपीच्या पोस्ट आहेत तिथे आणि आयटीबीपीच्या महामुश्किलीने आमच्या इंजिनिअरिंग ब्रँचने त्या पोस्ट क्रिएट केलेल्या आहेत अँड अपार्ट फ्रॉम आयटीबीपी देर इज नथिंग.
ओके ओके
पण आता मागच्या काही वर्षात परत असे प्रयत्न झाले की मधल्या काही गावांमध्ये जी की डेझर्ट झाली होती 1962 नंतर त्या गावामध्ये पण थोडं लोकांना एनकरेज करायचं कधी कधी जाण्यासाठी कारण त्या लोकांनी काही गावात आय डोंट नो ऑन बारावती ऍक्सिस बट ऑन सम अदर ऍक्सिस आय नो गावं अशी ओसाड पडलेली आहेत ती दे आर बिंग एनकरेज टू सॉर्ट ऑफ गो टू दीज विलेजेस ऍट सम पॉइंट ऑफ टाइम. पण बाय अँड लार्ज या सगळ्या ऍक्सिसवर काही हे नाहीये म्हणजे सगळ्या ही बॉर्डर खूप इनहॉस्पिटेबल टाईप आहे म्हणजे त्याच्यात काय खूप गवत नाहीये काही म्हणजे शेती करण्यासारखं पण काही नाही मग लोक जाऊन राहतील कशाला. पण पहिल्यांदा सुद्धा मला असं वाटत नाही की तिथपर्यंत राहत असतील की नाही म्हणजे ही जी मी आता ज्या ठिकाणी राहतो त्याच आसपास राहत असतील मला तरी असं वाटतंय. काही आतली गावं आहेत ज्याच्यात राहायचे लोक पण दॅट ऑल्सो इज बिंग एनकरेज नाव.
ओके ओके आणि सेम इज ऑन द अदर साइड ऑफ द बॉर्डर.
सेम इज ऑन द अदर साइड सेम इज ऑन द साइड दो द लेवल ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर ऍट दॅट टाइम जेव्हा मी होतो तेव्हा म्हणजे 2006-07 तेव्हा त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर कम्पॅरेटिव्हली खूप चांगलं होतं आपल्यापेक्षा. आता मी असं ऐकतो की वी हॅव ऑल्सो इम्प्रूव्ह अ लॉट दॅट म्हणजे मी ते बघितलेलं नाही आता रिसेंट त्याच्यामध्ये पण एस्पेशली रोड्स मध्ये फॉर एक्झाम्पल सुमनाला जायला मला आठवतंय सुमनाला जायला म्हणजे आम्ही असं प्लॅन करायचो कारण का तो तिथला जो खाली जी रिव्हर आहे ती मला आठवत गंगेची जी ट्रिब्युटरी आहे अलकनंदा किंवा तर ती इतकी छोटी दिसते इतका भयंकर तुम्ही मॅकेनस गोल्ड मध्ये जसं ते पाहताना की एका बाजूला कडे आणि खाली परत कडे असे आणि मध्ये अगदी थोडी वाट त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे तुमचं जर 12 किंवा 1 वाजला असेल तर त्याच्यापर्यंत तुम्ही जर मूव्ह झाला नसेल तर त्याच्यानंतर वारं चालू होतं पहाडांमध्ये तर वारं तुम्हाला बागणं असं कुठलं तरी माणसांनी धक्का दिल्यासारखं वाटतं एवढं ते मुश्किल आहे आणि आमचे म्युल्स वगैरे घोडे सुद्धा जातात सामान घेऊन ते सुद्धा काहीतरी काही वेळेला पडतात खाली एवढे ते अरुंद वाट आहे सो दिस वॉज ॲट दॅट टाइम आय हॅड गॉन टू सुमला सो आय नो हाऊ डिफिकल्ट इट इज पण आता मी असं ऐकतो की सुमलापर्यंत रस्ता झालाय सो टू अ सर्टन एक्सटेंट देअर हॅज बीन अ गुड डेव्हलपमेंट ऑफ बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर
ओके ओके सर त्याच्यानंतर तुम्ही एनएसजी आणि सीआयएसएफ यासारख्या ऑर्गनायझेशन मध्ये पण काम केलं आणि सीआयएसएफ मध्ये तुमच्याकडे संपूर्ण भारताचे जेवढे एअरपोर्ट होते त्याची सिक्युरिटी तुमच्याकडे होती सर असे जॉब असताना रात्री झोप लागते का
एअरपोर्ट सिक्युरिटी किंवा इव्हन एनएसजी मध्ये सुद्धा बऱ्यापैकी ऑन टोज चांगल्यापैकी तुम्हाला राहावं लागतं एअरपोर्ट सिक्युरिटी मध्ये तर डेफिनेटली कंटिन्युअस कुठेतरी काहीतरी होत राहतो आणि समटाइम्स यू फील दॅट म्हणजे तुम्ही यू आर स्पीकिंग विथ द चेन्नई ऑफिसर नेक्स्ट मिनिट यू आर टॉकिंग टू अ गुवाहाटी ऑफिसर सो इट इज अ चॅलेंजिंग दिस थिंग बट एवढी स्ट्रेसफुल किंवा अशी नाही तुम्ही म्हणता तसं की झोप सुद्धा लागत नाही असं बिकॉज सर्टन ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम यू हॅव डेव्हलप्ड सर्टन मेकॅनिझम्स विच आर एक्झिस्टंट ऑन ग्राउंड आणि त्यांना चांगल्या प्रकारे कोऑर्डिनेट कसं करायचं किंवा त्यांची ऑपरेशनल त्यांची कपॅसिटी कशी वाढवायची केपेबिलिटी कशी वाढवायची आणि त्यांचा कॉन्फिडंट हे कसं करायचं हे जास्त इम्पॉर्टंट ठरतो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम फ्रॉम द एअरपोर्ट सेक्टर हेडक्वार्टर पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही म्हणता ते बरोबर आहे या गोष्टीने म्हणजे इट इज अ व्हेरी सॉर्ट ऑफ स्ट्रेसफुल थिंग कारण कंटिन्युअस कुठेतरी काहीतरी होतच असतं बट वन गुड थिंग इज दॅट वी हॅव गॉट व्हेरी ब्रिलियंट ऑफिसर्स इन एअरपोर्ट सेक्टर सीएसएफ मधले व्हेरी एक्सपिरियन्स्ड आणि त्यांना काही वर्षाचा एक फार चांगली पॉलिसी सीआयएसएफ मध्ये आहे की वन्स यू इवन अ कॉन्स्टेबल ऑर सब इन्स्पेक्टर ऑर इन्स्पेक्टर ऑल्सो इफ ही ऑर शी जॉईन्स इन एअरपोर्ट सेक्टर देन फॉर अ रिझनेबल पिरियड 12-13 वर्ष दे विल रिमेन इन एअरपोर्ट सेक्टर म्हणजे दे मे नॉट रिमेन इन द सेम एअरपोर्ट बट दे विल कीप ऑन गोईंग टू अदर दिस थिंग त्याची चांगली गोष्ट आहे ती म्हणजे कसं की त्यांचं एक्सपर्टीज डेव्हलप होतं
ओके
सो आय वॉज फॉर्च्युनेट टू हॅव ब्रिलियंट ऑफिसर्स मेल अँड फिमेल ऑफिसर्स इन एअरपोर्ट सेक्टर
ओके सर पण हे तुम्ही म्हटलं तसं की प्रोसेसेस सेट झालेले असतात किंवा सगळ्या गोष्टी असतात पण ह्या सगळ्या तुम्हाला सारख्या रिव्ह्यू करत राहायला लागत असतील तर किती फ्रिक्वेंटली तुम्हाला
नाही हे फार एक इम्पॉर्टंट ऍक्च्युली दिस इज अ थिंग विच वन मस्ट कीप इन माइंड दॅट आयपीएस ऑफिसरनी वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये जात राहिलं पाहिजे का सांगतो जसं तुम्ही समजा मी मध्य प्रदेश मध्ये होतो आणि इफ आय हॅड कंटिन्यूड ऍज जसं आय वॉज एसपी इन व्हेरियस डिस्ट्रिक्ट देन आय वॉज डीआयजी ऑफ इंदोर रेंज अँड देर वॉज नो प्रॉब्लेम जनरली लोकांना वाटतं की सेंट्रल डिप्युटेशनवर ते जातात ज्यांना की स्टेट त्यांचं नॉर्थ इस्टर्न आहे किंवा अजून असं त्यांना स्टेटमध्ये दे आर नॉट हॅपी सो दे वॉन्ट टू गो ऑन सेंट्रल डिप्युटेशन आय डोंट अग्री विथ दॅट आय वॉज व्हेरी हॅपी इन मध्य प्रदेश आणि मला अजून काही वर्ष तिथे मी डीआयजी इंदोर स्वामी 3 वर्ष तर होतोच पण त्याच्याशिवाय अजून मी कंटिन्यू केलं असतो आयजी सुद्धा झालो असतो फॉर मी देअर वॉज नो प्रॉब्लेम इन मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेश इवन टुडे आय होल्ड दॅट इट्स वन ऑफ द ब्युटिफुल काडर्स खूपच चांगलं काडर आहे आमच्या काडरमध्ये चांगल्या ऑफिसर्सना जे दबंगतानी जे दादागिरीनी दादागिरी म्हणजे आय एम नॉट सेईंग फ्रॉम अ निगेटिव्ह पॉईंट ऑफ
व्ह्यू सिंगम स्टाईल
कायद्याची दादागिरी कायद्याची दादागिरी म्हणजे जे निगेटिव्ह एलिमेंट्स आहेत जे अँटी सोशल एलिमेंट्स आहेत त्यांना तुमच्या दरारा वाटला पाहिजे की इफ आय डू समथिंग ऍक्शन वुड बी टेकन अगेन्स्ट मी अँड इफ यू क्रिएट दॅट टाईप ऑफ ऍटमॉस्फिअर पीपल रिअली हेल्प यू पीपल रिअली रिपोज अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स यू सो वेन आय एम सेईंग दादागिरी इट इज नॉट फ्रॉम अ निगेटिव्ह कॅनोटेशन तर त्या ह्यानी ते तसं जर मध्य प्रदेश मध्ये असेल आणि मला माझ्या मते सगळ्याच काडरमध्ये असेल पण मध्य प्रदेश मध्ये अनुभव आहे की तुम्हाला लोक खूप सपोर्ट करतात लोक नेता मतलब आय हॅव नॉट सीन अ सिंगल ऑनेस्ट अँड रिझल्ट ओरिएंटेड ऑफिसर सफरिंग. टेन्शन असतात, मी सुद्धा खूप वेगळ्या स्ट्रेसफुल ह्याच्यातनं गेलोय, खूप प्रॉब्लेम झाले सगळ्या, ऑल दिस थिंग दे आर पार्ट ऑफ युअर जॉब, बट अल्टिमेटली तुम्हाला तुमचं चांगलं काम होतं तिथे. बट इफ यू कंटिन्यू डुईंग द सेम थिंग अगेन अँड अगेन, देन यू सॉर्ट ऑफ, इन माय ओपिनियन, यू सॉर्ट ऑफ डेव्हलप अ लेवल ऑफ कॉम्प्लेसन्सी. जसे कायम स्टेटमध्ये राहणाऱ्या ऑफिसर्सची सुद्धा चांगली त्यांची एक हे होते, बट दे डोंट गेट एक्सपोजर टू डिफरंट ऑर्गनायझेशन. पोलिसिंग इज नॉट ओनली पोलिसिंग इन द स्टेट, पोलिसिंग इज पोलिसिंग इन डिफरंट ऑर्गनायझेशन. एज आय सेड, आयटीबीपी इज ऑल्सो पोलीस, सीआयएसएफ इज ऑल्सो पोलीस, दे आर पार्ट ऑफ सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस, सीएपीएफ. सो वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये गेल्यावर काय होतं की तुमचा एक आतला कॉन्फिडन्स जास्ती ताऊन सुलाखून निघतो किंवा घासून निघतो. म्हणजे कसं की मध्य प्रदेशमध्ये मी 17-18 वर्ष काम केलं, डीआयजी इंदोर, परत एसपी, डीआयजी. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही दुसऱ्या ज्या ठिकाणी जाल तिथे लोकांना तुम्ही बऱ्यापैकी माहिती असता की प्रमोद फळणीकर याचं काम कसं आहे. सो दॅट हेल्प्स यू, दॅट लीड्स टू अ फॉल्स सेन्स ऑफ कॉन्फिडन्स ऑर कॉम्प्लेसन्सी विदिन यू वेन यू गो टू अ डिफरंट ऑर्गनायझेशन. मी जेव्हा आयटीबीपी मध्ये देहरादूनला गेलो होतो, मला काही माहित नव्हतं की आयटीबीपीचं काम कसं आहे. त्यांचं काम कम्प्लीट वेगळं आहे. आणि देन यू कॅनॉट कीप ऑन सेईंग एव्हरी डे की यार मला काय माहित नाही तुमचं काम कसं आहे, आता बघू. यू हॅव टू ऑलमोस्ट गिव्ह अ इम्प्रेशन की मी तुमच्या कामामध्ये सुद्धा तेवढाच कॉन्फिडंट आहे. अँड फॉर दॅट यू हॅव टू स्टडी अ लॉट. म्हणजे यू कॅनॉट, डिस्ट्रिक्ट पोलीसचं नॉलेज तिथे तुम्हाला फार वापरायला येत नाही. दो ऑर्गनायझेशन किंवा एक ह्युमन ऑर्गनायझेशनचं जे नॉलेज आहे ते कामाला येतं, बिकॉज ह्युमन बिंग्स एव्हरीवेअर आर द सेम. पण त्या ऑर्गनायझेशन मधलं जे ऑपरेशनल प्रोसेसेस आहेत त्याच्या बाबतीत तुम्हाला माहीत नसतं, तर त्याच्यातनं तुम्हाला काम जास्त, यू हॅव टू सॉर्ट ऑफ गिव्ह अप युअर लेवल ऑफ झोन ऑफ कम्फर्ट. आणि त्याच्यातनं तुमच्या चांगल्या क्वालिटी. त्याच्यानंतर मी मुंबईत आलो सीआयएसएफ मध्ये. सीआयएसएफ हॅज अ डिफरंट मँडेट. आय कॅनॉट टेल की यार मुझे मालूम नहीं आपका काम क्या है, देखो कुछ दिन में देखूंगा. यू हैव टू राइट फ्रॉम द डे वन, यू आर आईजी इज एंड यू आर आईजी फ्रॉम द डे वन, एंड यू हैव टू डिलीवर फ्रॉम द डे वन. एनएसजी मध्ये एनएसजी हैज अ लॉट ऑफ कॉम्पोनंट ऑफ आर्मी ऑफिसर्स, 53% आर्मी अँड 47% सीएपीएफ.
ओके.
आणि ह्या सगळ्यांचं वेगवेगळं काम आहे, काउंटर टेररिझम, काउंटर हायजॅकिंग आणि प्रोटेक्शन ऑफ डिग्निटरीज, हे तीन त्याची मँडेट आहेत. नाऊ ह्या सगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये तुम्हाला जाऊन बऱ्यापैकी स्वतःला अपग्रेड करावं लागतं. सो इन माय ओपिनियन दॅट इज अ व्हेरी गुड प्रोसेस, दॅट इज अ व्हेरी इव्होल्युशनरी प्रोसेस.
ओके. सर तुम्ही आता जसं म्हटलं की एक तर स्वतःला अपग्रेड सतत करायला लागतं आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायला लागतं. सिव्हिलियन्सला तुम्ही काय सांगाल, कारण युजली आम्ही लोक कम्फर्ट झोनमध्ये खूप इझिली बसलेलो असतो आणि अपग्रेडेशनसाठी आपण स्वतःला शिकायला काहीतरी म्हटलं तर आम्हाला वेळ नसतो असं आम्ही म्हणतो. पण तुमच्यासारख्या बिझी जॉबमधनं तुम्ही स्वतः अपग्रेड करत असता, तर तुम्ही सिव्हिलियन्सला याच्याबद्दल काय सांगाल?
आमच्या जॉबमध्ये जॉबमध्येच अपग्रेड करण्याचा आम्हाला चान्स मिळाला. पण सिव्हिलियन्सना सुद्धा मी हे सांगेन की इट इज बेटर टू कीप ऑन अपग्रेडिंग युअर. आय मे नॉट बी इन अ पोझिशन टू गिव्ह एक्झॅक्ट ऍडवाइस, पण तुमच्या बरेच लोक खूप कॉम्प्लेसंट होतात. आणि कॉम्प्लेसन्सी झालं की काय होतं की माझ्या मते तुमची एक अंदरची जी डेव्हलपमेंट आहे किंवा तुमचे कॉन्फिडन्स बिल्डिंग जी एक प्रोसेस आहे ती थांबते असं माझं मत आहे. आणि जसं आज मला आय एम कॉन्फिडंट ऑफ हँडलिंग एनी सिच्युएशन इन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ज्याच्यामध्ये मी कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये कुठल्याही पोझिशन मध्ये अतिशय दर्जेदार काम करू. मी असे ऑफिसर्स बघितले, दे आर व्हेरी फिअरफुल की अरे सर मी वहा कसे करूंगा, बिकॉज नवीन गोष्ट हँडल करण्याचा त्यांना अनुभव नाही. नवीन गोष्ट म्हणजे सगळी नवीन माणसं, नवीन ह्युमन सिस्टीम, नवीन ऑपरेशनल सिस्टीम. तर दिस थिंग इवन इन द प्रायव्हेट दिस थिंग वेगवेगळ्या गोष्टी हाताळण्याचं तुम्ही सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. अँड दिस कॅन बी अ स्मॉल एफर्ट. म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल इफ यू आर सेईंग यू आर डुईंग फर्निचर बिझनेस, यू आर व्हेरी कॉन्फिडंट अबाउट युअर ओन मार्केट सेगमेंट, देन यू कॅन थिंक ऑफ सम अदर थिंग ऑल्सो, मे बी अ स्मॉल स्टार्ट, बट दॅट फॉर दॅट यू हॅव टू टेक एक्स्ट्रा एफर्ट्स. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट माझ्या मते. हे अपग्रेडेशनचं आणि नवीन गोष्टी करून पाहण्याचं किंवा झोन ऑफ कम्फर्ट सोडण्याचं हे जे लॉजिक आहे दॅट इज ऍप्लिकेबल इरिस्पेक्टिव्ह ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट.
राईट. आणि सर अजून एक गोष्ट जी आम्हाला नेहमी वाटत असते की आमचा जॉब थँकलेस आहे, म्हणजे आम्हाला काही अप्रिसिएशन मिळत नाही, चांगलं काम करणं अपेक्षित असतं, पण तुमच्यापेक्षा थँकलेस जॉब कुणाचा असू शकतो? म्हणजे तुमचा स्वतःला लागलं होतं, तुमच्या डोळ्याला इंजुरी झाली होती आणि कदाचित दुसरीकडे काहीतरी घटना, दुसऱ्या दिवशी काहीतरी घटना झाली असेल तर लगेच तुम्हाला लोकांनी शिव्या पण घातल्या असतील, तर इतका थँकलेस जॉब असूनही परत दुसऱ्या दिवशी काम करायचं इन्स्पिरेशन कसं मिळतं?
मला असं वाटतं की येस, टू अ सर्टन एक्सटेंट व्हॉट यू आर सेइंग इज राईट. डिस्ट्रिक्ट पोलीस किंवा अदरवाईज ऑल्सो लोकांच्या अपेक्षा खूप जास्त असतात आणि पोलीस इज अ व्हिजिबल व्हिजिबल आर्म ऑफ द गव्हर्नमेंट. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट इलेक्ट्रिसिटी नसतं. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये तर असं व्हायचं की कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला अरे सर वहा ऐसा हो रहा है, त्याच्यानंतर किसान आंदोलन असेल तर त्याच्यासोबत तुम्हाला बऱ्यापैकी, आणि मी आहे सगळं केलेलं म्हणून सांगतो, यू हॅव टू बी, यू कॅनॉट से की ते शेतकऱ्यांचं आंदोलन ते ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट बघेल. आय मीन यू आर अ पार्ट ऑफ दॅट एव्हरीथिंग. सो इन अ वे येस, तुमचं काही म्हणजे तुमचं खूप मल्टीफेरस जॉब असून तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळत नाही. दुसरं तुमच्या भयंकर, म्हणजे मला आठवतं एक एक वारदात ज्याला म्हणतात की एखादी मोठी जर काहीतरी क्राईम झाला तर त्या क्राईम नंतर लोक असा एक माहोल तयार करतात की यू ऑलमोस्ट स्टार्ट थिंकिंग दॅट यू हॅव युअर सेल्फ डन दॅट. खूप जास्ती एक स्ट्रेस क्रिएट होतो. पण माझ्या मते दॅट इज अनअवॉइडेबल. म्हणजे आता जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा मला असं वाटतं की दॅट इज अ पार्ट ऑफ द गेम. यू हॅव टू कीप ऑन बिकॉज यू विल नॉट बी एबल टू, बिकॉज पब्लिकला असं वाटतं की तुम्ही हे केलंच पाहिजे. तुमचे प्रॉब्लेम्स तुमचा काय बऱ्याच गोष्टी, जसं पोलिसांना सुट्ट्या मिळत नाही, त्यांचे जॉब डेड एंड असतात, म्हणजे असं की त्यांचे प्रमोशन फार होत नाहीत एस्पेशली पोलीस नॉन गॅजेटेड लेवलवर. तर हे प्रॉब्लेम्स आहेत पण हे लोकांना सारखे सांगत राहण्यात पण पॉईंट नाही पहिली गोष्ट. आणि नो बडी इज इंटरेस्टेड इन युअर प्रॉब्लेम, पीपल आर इंटरेस्टेड इन रिझल्ट. सो टू अ सर्टन एक्सटेंट आय अग्री की तुम्हाला काही काही वेळेला खूप जास्ती फ्रस्ट्रेशन येतं की नो बडी इज ऍक्च्युअली लिस्निंग टू यू. जसं सीआयएसएफ मध्ये मी एअरपोर्ट मध्ये असताना काही झालं की एअरपोर्ट मध्ये कंजेशन झालं की इट इज बेसिकली ऑफ मल्टीफेरियस फॅक्टर्स, पण सगळेजण सीआयएसएफला एकदम धरायला जातात. आणि वी हॅव फॉर्च्युनेटली व्हॉट वी डीड, वी कंडक्टेड अ लॉट ऑफ स्टडीज अँड लॉट ऑफ ग्राउंड लेवल रिपोर्ट विच शोड दॅट की ह्या गोष्टी सुद्धा केल्या गेल्या पाहिजेत, त्या आमच्या कामी आल्या. पण तेव्हा आमच्या अधिकाऱ्यांना जरूर असं वाटतं की सर ये इसमें मेरा कोई लेना देना नाही आहे, बट इन स्पाइट ऑफ दॅट आय एम बिंग हेल्ड रिस्पॉन्सिबल. आय थिंक दॅट दॅट इज प्रॉबली एव्हरीवेअर अँड दॅट प्रॉबली वुड रिमेन विथ पोलीस जॉब. पण याच्याबरोबर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन सुद्धा खूप मिळेल आणि लोक कम्प्लीट थँकलेस नसतात. तुम्ही जर ऍक्सेसिबल असाल लोकांना आणि तुम्ही जर काम करत असेल, काय माहिती का तुम्ही बऱ्याच लोकांना असं वाटतं की आय शुड नॉट बी व्हिजिबल, माझं कम्प्लीट वेगळं मत आहे. तुम्ही यू आर अ पब्लिक सर्वंट, तुम्ही लोकांच्या मध्ये राहून काम झालं पाहिजे. लोकांच्या इफ यू आर एस पी, यू मीट स्टुडंट्स ऑर्गनायझेशन, यू मीट लीडर्स, यू मीट जर्नलिस्ट, यू मीट लेबर लीडर्स, सगळ्यांची तुमचं काम सारखा एक इंटरॅक्शन पाहिजे. अँड दे विल गिव्ह यू अ लॉट ऑफ इनपुट्स. प्रॉब्लेमच्या वेळेला ते तुमच्या बरोबर उभे असतील. स्पोर्ट्स पर्सन्स, कॉलेज गोईंग स्टुडंट्स, एनी म्हणजे सगळ्या क्रॉस सेक्शनची तुम्ही, आणि माझ्या मते जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या लोकांशी जोडलेले राहता तुम्हाला त्यांचं खूप चांगलं हे मिळतं. दे वुड डेफिनेटली अगं तुम्ही काम कर, इनफॅक्ट तुमचे प्रॉब्लेम झाले तरी सुद्धा ते तुम्हाला त्याच्यात मदत करतील, बिकॉज दे आर अंडरस्टँडिंग यू. बट इफ यू कीप युअर सेल्फ ॲज अ सेपरेट डिपार्टमेंट, पोलीस इज अ व्हिजिबल डिपार्टमेंट विच हॅज टू वर्क विथ इन द एन्व्हायरमेंट ऑफ द पब्लिक प्रेझेन्स. सात पोलीस स्टेशन लेवलवर तुमचा पोलीस स्टेशनच्या वरच्या म्हणजे एसीपी असेल किंवा डीसीपी असेल, ऍडिशनल कमिशनर, दे शुड कीप ऑन इंटरॅक्टिंग विथ द पब्लिक. माझ्या मते जेवढं तुमचं इंटरॅक्शन जास्त असेल, जेवढं तुमची कम्युनिटी पोलिसिंग मध्ये तुम्ही जेवढा विश्वास कराल, तर जेवढे तुम्ही व्हिजिबल असाल, तेवढं तुम्हाला तो जॉब थँकलेस वाटणार नाही. हे सगळे तुमचे दे विल बी सॉर्ट ऑफ ऍक्टिंग ऍज युअर हँड्स इन द फील्ड. खूप मदत मला तर जेव्हा आय अग्री आय एम नॉट सॉर्ट ऑफ ट्राईंग टू पोर्ट्रे अ व्हेरी रोजी पिक्चर. हे सगळे प्रॉब्लेम तुमचे मदत म्हणणं बरोबर आहे, बऱ्याच वेळा तुम्हाला फ्रस्ट्रेशन येतं, बट एंड रिझल्ट काय की तुम्हाला आता मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा बरं वाटतं की येस मी तळमळीने काम केलं. तुम्ही तळमळीने काम करत असाल तर तुम्हाला लोक सपोर्ट करणारच, याच्यात मला काही शंका नाही. अनदर थिंग विच आय वुड ऑल्सो टेल यू, वेन आय लुक बॅक आय हॅव गॉन थ्रू सो मेनी स्ट्रेसफुल फेजेस, जेव्हा तुम्ही दबंगत्याने किंवा एकदम दादागिरीने काम करायचा प्रयत्न करता तेव्हा चुका पण होतात आणि त्या चुकांमध्ये तुम्हाला खूप जास्ती सोसावं लागतं लिगली ऑल्सो. आय हॅव गॉन थ्रू सो मेनी सच जसं मी त्याची सांगणार नाही, पण मला आता मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा जसं एक तर मी म्हणतो तसं की तुम्हाला जनतेमधले लोक इवन ज्युडिशरीतले लोक तुम्हाला लोक मदत करतात. जसं म्हणतात ना की जेथे जाशी तेथे तुम्हाला सांगाती चालविषयी हात धरून. यू वुड रिअलाइज आय हॅव सीन दिस. मला सर्व्हिसमध्ये जायच्या आधी कोणी सांगितलं असतं तर कदाचित माझा विश्वास बसला नसता, बट नाऊ आय कॅन से विथ दिस थिंग हा त्रास होतो म्हणजे ते काय मी फुलाफुलांच्या पाकळ्यांवर चाललेलो नाहीये, पण नाऊ वेन आय लुक बॅक मला असं वाटतं की कधी तुम्हाला त्या त्रासा इन्स्पाइट ऑफ दॅट त्रास तुम्हाला मदत होते. इन्स्पाइट ऑफ दॅट थँकलेसनेस देर इज ऑल्सो अ लॉट ऑफ दिस थिंग बिकॉज तुम्ही थँक्स आज वाय आय कॅन से दॅट पीपल डू रिमेन थँकफुल. इन इंदोर आय वॉज पोस्टेड मे बी 17-18 इयर्स अगो एज डीआयजी. त्याच्यापेक्षा काही आधी मी एसपी होतो. इवन टुडे आय कॅन गेट सर्टन थिंग्स डन इन इंदोर. मला आता माझा कॉन्टॅक्ट पण तसे नाही आहेत, बट स्टील आय कॅन रिक्वेस्ट पीपल. वाय? बिकॉज इफ यू हॅव वर्क ऑनेस्टली, इफ यू हॅव वर्क विथ रिझल्ट ओरिएंटेशन, यू कॅन स्टील. अँड दिस इज नॉट ओनली इन इंदोर. आय कॅन मंसूरला मी एसपी होतो, बैतुलला होतो मी. मला आता थोडस कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन नाही करू शकणार, बट आय कॅन स्टील गेट अ लॉट ऑफ थिंग्स डन इन दोज डिस्ट्रिक्ट बिकॉज आय नो पीपल. पीपल डू हॅव द मेमरीज ऑफ दोज डेज. So it is not completely thankless in my opinion. Yes. So it is stressful, I agree. That it is not a very, matlab asa khup rosy nahi hai. But it is worth it.
Okay. सर तुम्ही एवढ्या ठिकाणी काम केलं, एवढ्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये काम केलं, एखादा असा कुठला दिवस किंवा एखाद्या अशी कुठली घटना आठवते का की पॉझिटिव्ह वे मध्ये की ज्या ज्याला तुम्ही जन्मभर लक्षात ठेवू शकता?
अशा खूपच घटना आहेत. दोन सांगतो घटना म्हणजे थोडक्यात विशद करण्यात. एकदम माझ्या नोकरीच्या सुरुवातीला झाली. आय वॉज पोस्टेड इन बिलासपूर इन आता तो छत्तीसगड मध्ये, तेव्हा बिलासपूर मध्य प्रदेश मध्ये होतो. आणि मला काही माहित नव्हतं की पोलिसिंग काय. आम्ही थोडं नॅशनल पोलीस अकॅडमी मध्ये काही दिवस शिकलो होतो, पण त्याच्यात ना खूप तुम्हाला यु आर नॉट एक्झॅक्टली अवेअर ऑफ द निटीग्रिटीज. सो आय रिमेंबर आय वॉज स्टेईंग इन बिलासपूर ऑफिसर्स मेस आणि माझ्याकडे एक माणूस आणि एक मुलगी, दे स्ट्रेट अवे केम टू द मेस. अँड दे आय ती मुली एकदम खूप म्हणजे असे अस्तव्यस्त टाईप झालेली किंवा खूप म्हणजे ती त्रासात असलेली असं वाटत होती. त्या वडिलांनी सांगितलं की तिचा नवरा दुसरं लग्न करतोय. तो कधी आहे? तो उद्या आहे. म्हणलं ठीक आहे उद्या सकाळी. असो दुसऱ्याची सकाळी मी जीप मध्ये त्यांना दोघांना बसवून आय वेंट टू दॅट रतनपूर पोलीस स्टेशन ऍज फार एज आय रिमेंबर. आणि रतनपूर पोलीस स्टेशनला जाऊन तिथल्या त्या इन्स्पेक्टरला मी म्हणलं यू ऑल्सो कम विथ मी. आणि त्याच्यानंतर आम्ही त्या गावात गेलो आणि त्या गावात लग्न चालू होतं.
बरं,
तर चालतं लग्न मी थांबवलं आणि मला आठवतंय की त्यांनी पण तलवारी वगैरे काढल्या. आम्ही पण म्हणलं की ठीक आहे आता आम्ही पण गोळी चालू वगैरे. आणि मग समोर त्यांना डेअरिंग झालं नाही, आम्ही त्या नवरदेवाला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये आलो. आणि नवरदेवाला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर त्या मुलीचे वडील जे होते ते एकदम आधी आतापर्यंत ते वाटत होते ते एकदम वाघ झाले. आणि ते मग म्हणले की हा म्हणजे ह्याला आपण असं करू ह्याला असं करू. मी म्हणलं की मी तुम्हाला तुमचा इगो सुखवण्यासाठी मी ते ह्याला घेऊन आलेलो नाही. आय एम बॉर्डर्ड अबाउट द लाईफ ऑफ दिस गर्ल. सो आय टोल्ड दॅट गर्ल की यू डिसाइड. मी आता त्याला त्याच्याविरुद्ध केसेस करून त्याला आत टाकू शकतो, सगळं करू शकतो, पण तू एक तास तू आणि तुझा नवरा समोरच्या झाडाखाली बसा आणि मन एक तासानंतर मला येऊन सांगा. इफ यू डिसाइड मला काही हरकत नाही फॉर मी मी ते केस हे करून. अँड दे केम टू मी आफ्टर वन आवर की नाही आमचं काय ते फलाफला गोष्टीवरनं भांडण म्हणजे झालं होतं पण आम्हाला जायचंय बरोबर. आणि त्या मुलीला पहिल्यापासूनच म्हणजे जेव्हा ती मेसमध्ये आली तेव्हा पण तिची इच्छा तीच होती. सो ही वॉज वर्किंग इन एसीसीएल बिलासपूर साऊथ इस्टर्न कोल फील्ड त्याच्यामध्ये. सो आय सॉर्ट ऑफ मेड अ सर्टन लेवल ऑफ ऍफिडेव्हिट की मी असं करणार नाही. आणि मी त्याला सांगितलं मी एसीसीएल मध्ये देईन हे झालं तर वगैरे. आणि मग काही दिवसानंतर काही महिन्यानंतर ती मुलगी आणि तो नवरा परत आणि ऍट दॅट टाइम दे वेअर सो हॅपी दे केम टू मी. सो या सगळ्या प्रोसेसमध्ये काय सांगायचंय मी ज्या गोष्टी केल्या त्यातल्या ऑलमोस्ट मला आज वाटत नाही एकही गोष्ट मी करू शकण्याच्या पोझिशनमध्ये होतो. दे वेअर नॉट दे आर इन अ वे एक्स्ट्रा लिगल ऑर समथिंग गोईंग बियॉन्ड दिस थिंग. काय मी करत होतो मलाच माहित नाही किंवा गावात त्या लोकांनी आमच्यावर तलवारी वगैरे चालवल्या असतं तर काय झालं असतं मला. पण समटाईम्स यू डू सर्टन थिंग्स एका जिगरमध्ये किंवा एका स्पिरिटमध्ये अँड दॅट हेल्प्स यू. सो तुम्ही सारखं म्हणजे आणि दिस प्रोसेस हॅज बीन ऍक्सेप्टेड एव्हरीवेअर. की तुम्ही परामर्श केला पाहिजे, काउन्सेलिंग केलं पाहिजे, म्हणजे सारखे तुकडा तोडण्याची कारवाई ही फार तत्काळ. हा, त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही नवरा खरोखरच अत्याचार करतोय किंवा खरं तर तुम्ही कारवाई करा, आय एम नॉट सेइंग ही कारवाई करू नका, बट मुलीला जरूर विचारा. मुलीचे आई वडील आपला इगो इश्यू बनवत आहेत म्हणून ते परिवार तोडण्याचं काम झालं नाही पाहिजे. सो लग्न हे मुलगा आणि मुलीचं झालेलं आहे आणि त्यांचेच विचार लक्षात घेतले पाहिजेत. हा एक नंतर मी खूप पुढे हा हे गेला. सो दिस इज वन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट लेसन विच आय लर्न. दुसरं एक, आता वेळ कमी असल्यामुळे दुसरं मी सांगतो, दुसरा बाला फार एक मोठा हे झाला की लिडिंग फ्रॉम द फ्रंट. ते एक एक्झाम्पल, मी भले ऍक्च्युली आय कॅन डिस्क्राइब अ लॉट ऑफ एक्सपिरियन्सेस, पण एक भोजशाला आंदोलन हे फार मोठं आंदोलन झालं होतं. आणि भोजशालामध्ये काय होतं की ते सरस्वती मंदिर होतं ते कमाल मौलानानी नंतर दॅट वॉज कन्वर्टेड इन टू अ सॉर्ट ऑफ मस्जिद. त्याच्या बाहेरच कमाल मौलानाची बाजार पण आहे. म्हणजे ह्याच्यातले हिस्टॉरिकल डिटेल्स माझे चुकीचे असू शकतात, कारण मला आठवते पहिल्यांदा ते सांगते असं. पण त्याच्यामध्ये काही वर्ष बंदर होतं, बंद होतं, त्याच्यानंतर लॉर्ड कर्झनच्या वेळेला काही झालं, त्याच्यानंतर ते पवार तिथे जेव्हा ह्याचे होते संस्थानिक होते तेव्हा इट वॉज नॉट, मतलब ते बऱ्याच वर्ष ऍक्सेसिबल नव्हतं, देन इट वॉज मेड ऍक्सेसिबल. आणि ती त्याच्यानंतर काय झालं की 1998 बहुतेक एक आंदोलन करण्यात आलं की आम्ही याच्यात हे करणार तिथे बाहेर संदल म्हणून तिथे असतं भंडारा याला म्हणतात ते कमाल मौलानाचा माझा मजारच्या इथे ते संदल आयोजित केलं होतं. तेव्हा ते म्हणले की आम्ही पूजा पण करणार सरस्वती असं ते बरेच हे झालं. पण त्याच्यानंतर आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानी एक आदेश काढला की मंगळवारी हिंदू जाऊन तिथे ती सरस्वती मातेची जी मूर्ती होती ती आता तिथे मूर्ती नाही आहे. आता तिथे एक मस्जिद मध्ये तो हे बसतो ममला वगैरे तशी ते स्थान आहे. पण तिथे जाऊन तुम्ही हे करू शकता, यू कॅन तुम्ही अक्षत वाहू शकता आणि शुक्रवारी जाऊन त्याच जागी मुसलमान नमाज सुद्धा पडू शकतात. आणि सरस्वती सॉरी बसंत पंचमीच्या दिवशी सरस्वतीची विधिवत तुम्ही पूजा अर्चना करू शकता.
अच्छा,
आता याच्यामध्ये एक कॅच होता, तो पहिल्यांदा जाणीवपूर्वक लक्षात घेतला नाही किंवा मुद्दाम सोडून दिला गेला आय डोंट नो, की शुक्रवारी सरस्वती सॉरी शुक्रवारी समजा हे आली वसंत पंचमी तर काय करणार. अँड एक्झॅक्टली दॅट हॅपन्ड वेन आय वॉज डीआयजी इंदोर.
ओके.
आणि मुसलमानांचं असं म्हणणं होतं की आम्ही या दिवशी नक्की हे करणार, नमाज आम्ही अदा करणार, बिकॉज दॅट इज अवर राईट, विच वॉज अ राईट पोझिशन ऑल्सो लिगली, बिकॉज एसआय इटसेल्फ हॅड हेल्ड दॅट. आणि हिंदू म्हणले की आम्ही मोठं पूजन करणार, बिकॉज दे वेर ऑल्सो राईट, बिकॉज दे वेर ऑल्सो परमिटेड. आणि त्या भोजशालामध्ये आतलं ते होम हवन कुंड आहे ते तुम्ही बघितलं तरी तुम्हाला दस्तावेज, खूप मोठं भयंकर कुंड आहे ते कुंड कम्प्लीट. त्यांनी ते त्यात हवन, त्याच्या बाजूला लोक हवन हे करतात, ते म्हणले की आम्ही जाणार नाही. मुसलमानांचं असं म्हणत की आम्ही बरं, त्याच्यात एक प्रेशर असं होतं की प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑफ मायनॉरिटीज इज द बेसिक फंक्शन ऑफ एनी गव्हर्नमेंट. सो इफ we had not achieved that day, then probably it would have been taken severely against the government of Madhya Pradesh. त्याच्यामुळे आमच्यासाठी इम्पॉर्टंट होतं की नमाज वी हॅड प्रिपेअर्ड, आम्ही लोकांना हे केलं होतं की 11 लोक येऊन नमाज म्हणतील तिथे म्हणून. आणि एव्हरीबडी हॅड लॉस्ट होप्स आणि पीपल हॅड फ्लेड अवे द एंटायर धार. त्या धार जे शहर होतं ते भयंकर कार्यकर्त्यांनी आणि खूप आंदोलकांनी असं भरून गेलं होतं. आणि दक्कडपीठा म्हणून जी एरिया होती त्या बाजूने आम्ही त्या काही 11 मुसलमानांना घेऊन येणार होतो. तिथे कम्प्लीट ते तिथले पोलीस पण तिथले विरळ झाले. काय काय आय मीन आय वुड नॉट कॉमेंट ऑन दॅट. पण तिथे कम्प्लीट हे तिथले अधिकारी सुद्धा गुल झाले, कारण काय प्रेशर असं होतं, ते आंदोलकांचं एक हे असं होतं. तर तेव्हा मला आठवत आहे की तेव्हा काही स्थानिक इम्पॉर्टंट नेता, नॉट ओनली स्थानिक इव्हन राज्यस्तरीय, दे सेड की नाही आम्ही बोलतो देन आय रिअलाइज की नाव नो बडी इज एबल टू डू एनिथिंग. मी त्यांना तेव्हा त्यांना हे केलं होतं की तुम्ही एवढा वेळ तुम्हाला हे धरून यू हॅव नॉट बीन एबल टू डू एनिथिंग, नाव लिव्ह इट टू अस, नाव वी विल हँडल. आणि तेव्हा आमची चांगलीच आमच्यावर लोकांनी पण अटॅक केलं, आम्हाला त्यांना कम्प्लीट डिस्पर्स करावं लागलं. बिकॉज दुसऱ्या बाजूला जे होते ते मुसलमान आम्ही एका ठिकाणी उभे केले होते 11 ज्यांना की आम्ही नमाजसाठी घेऊन येणार होतो. आणि नमाज त्या दिवशी झाला नसता तर इट वुड हॅव बीन अ नॅशनल लेवल सिच्युएशन. पण आम्ही त्याच्यात आमच्यावर अटॅक झाला म्हणजे पथराव वगैरे मला पण लागलं, पण तेव्हा सुद्धा मला आठवत आहे आम्ही गेलो आणि तोपर्यंत तिथली जी वाहनं आम्ही उभी करून ठेवली होती ती सुद्धा गुल झाली होती आमचीच. आणि त्याच्यात मला आठवतंय की माझ्या जीपमध्ये ते मला म्हणलं की सर आप अगर हमारी जान की गॅरंटी लेते हो तभी हम आएंगे. मैंने कहा कि आप देख रहे हो मेरे आप की स्थिति, लेकिन मैं जब तक आपको नवाज नहीं कराऊंगा और वापस घर पे नहीं छोड़ूंगा मैं जाऊंगा नहीं हॉस्पिटल, दैट आई एम अश्योरिंग यू. आणि मी आणि माझे काही साथी असे आम्ही त्यांना माझ्या जीपमध्ये जेप्सीमध्ये बसवलो का गाडीत बसवलो आणि आम्ही पळत पळत त्यांच्या बरोबर जाऊन वी डीड. अँड आय रिमेंबर एसपी एसएसपी इंदोर जो होता त्यांनी मला नंतर फोन केला की सर एव्हरीबडी हॅड लॉस्ट होप्स अँड सिनियर ऑफिसर चीफ सेक्रेटरी प्रॉबेबली ऑर डीजीपी त्यांनी त्यांना फोनचा केला की यार अब तो धार पुरा दंगा होगा अभी तो आप तयार कर दोगा. देन ही सेड की नाही नाही सर अभी तो वहां नमाज हो रही, बिकॉज नोबडी हॅड एव्हरीबडी हॅड लॉस्ट होप्स. सो देर आर टू थिंग्स टू लर्न हिअर. एक इफ यू आर लीडिंग फ्रॉम द फ्रंट
राईट,
अधिकाऱ्यांच्या बाबतीत माझं असं म्हणणं इफ यू आर लीडिंग द फ्रॉम, तुमचे लोक तुम्हाला कधी दगा देणार नाही, तुमचे कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल सब इन्स्पेक्टर्स इन्स्पेक्टर्स, पण तुम्हाला तुम्ही ऑफिसमध्ये बसून आदेश देणार नाही पाहिजे. यू हॅव टू गिव्ह, यू हॅव टू लीड फ्रॉम द फ्रंट. माझ्या सगळ्या आयुष्यातला मी बालाघाटमध्ये नक्षल जिल्ह्यामध्ये सुद्धा होतो, तिथे सुद्धा आम्ही गोळीबार वगैरे तुम्ही गोळीबार तिथे जाऊन नक्षल्यांशी तुम्ही लढा द्या असं नाही होत, तुम्हाला तिथे बरोबर पाहिजे. सिमिलरली लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन मध्ये तुम्ही ऑफिसमध्ये बसून ऑर्डर, बिकॉज आय कॅन कोट यू सर्टन एक्झाम्पल्स इन सर्टन अदर प्लेसेस जिथे की लोक स्पॉटवर नव्हते अँड दॅट टर्न इन टू ह्युजली प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन. तर तुम्ही स्पॉटवर असाल, तुम्ही सगळ्यात पुढे असाल, तुम्ही जर तर तुमचे लोक तुम्हाला कधी दगा देणार नाही. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट लेसन अँड इन माय ओपिनियन दिस इज अ लेसन नॉट ओनली फॉर द पोलीस, फॉर एव्हरीबडी. सेकंडली एज आय सेड, इफ यू आर इन टच विथ पीपल, इफ पीपल हॅव कॉन्फिडन्स इन यू, देन पीपल विल स्टँड विथ यू लाईक द पीपल स्टूड विथ मी. आता वेळ असेल तर अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. इफ यू क्रिएट अन इम्प्रेशन, आय वॉज इन मंदसौर डिस्ट्रिक्ट, मंदसौर इज नोन फॉर ड्रग्ज. आज सुद्धा तुम्ही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या डीजीला विचारलं तर तो म्हणजे एव्हरीबडी नोज मंदसौर, बिकॉज तिथे ऑफिशियली सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स जे आहे ते अफीमचे पट्टे देतात तिथे ऑफिशियली, बिकॉज देर इज अ अल्कोहोलाइड फॅक्टरी इन नीमच, त्या फॅक्टरीसाठी त्यांना अफीम लागते. पण त्याच्यामध्येच लोकांचं एक्स्ट्रा हे सुद्धा होतं. बट आय हॅड डन अ व्हेरी क्लिअर दिस थिंग दॅट इन नो केस देअर वुड बी ऍक्शन अगेन्स्ट अ इनोसंट मॅन, बिकॉज एनडीपीएस ऍक्ट मध्ये काय आहे की बॅकवर्ड अँड फॉरवर्ड लिंकेजेस सुद्धा कल्पेबल असतात. म्हणजे समजा मला पकडलं आणि मी सांगितलं की नचिकेत कडनं मी सामान घेऊन येत होतो, तर नचिकेत पण आरोपी झाला, त्याच्या ही गोज टू द जेल. मग नंतर तू सांगत राहा की माझा काही संबंध नाही. तर लोक त्याच्यामुळे खूप घाबरतात अँड पीपल देर आर अ लॉट ऑफ इश्यूज दॅट आय वुड नॉट लाईक टू मेन्शन दोज इश्यूज हिअर. पण त्याच्यामुळे खूप, पण मी म्हणलं कुठले, हा आम्ही कारवाई करू, बट वी वुड डू ओनली कारवाई अगेन्स्ट अ पर्सन हु इज रिअली डुईंग दिस थिंग. सो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम देर वॉज अन इमेज, मी चुकी म्हणजे बेईमान काम करणार नाही, चुका होतील, पण बेईमानी रॉंगफुल गेन के लिए पैसे पैशासाठी असं दॅट एव्हरी. सो मी आय एम ट्राईंग टू ड्राईव्ह ॲट अ डिफरंट पॉईंट. त्या जिल्ह्यामध्ये देर वॉज अ कस्टोडियल डेथ इन रतलाम इंडस्ट्रीयल एरिया जावरा, रतलाम डिस्ट्रिक्ट मधलं पोलीस स्टेशन होतं, अँड रतलाम एसपी कॉल्ड मी बिकॉज दॅट पर्सन वॉज फ्रॉम लदुना इज अ प्लेस इन मंदसौर, आणि त्याच्यात मागच्या वर्षी दंगा झाला होता, मी स्वतःच त्या दंग्याला कंट्रोल केलं होतं. सो इट वॉज अ ह्युजली सेन्सिटिव्ह प्लेस. तो मुलगा तो माणूस जो होता तो लदुनाचा होता. सो आय टोल्ड एसपी रतलाम तू अभी कुछ मत करो, यहां से भेजता हूं. मी त्याच्या आई वडिलांना पण पाठवलं आणि गाडी, म्हणलं आपकी गाडी मत भेजना रतलाम की मैं मेरे यहां से भेजवा रहा हूं. मी गाडी भेटवली, ते देवेर इन द जावरा सिव्हिल हॉस्पिटल, एसपी कलेक्टर पण तिथे होते, आणि मी म्हणलं तुम्ही तिथे बसा फक्त आणि तुम्ही फक्त इंटरॅक्ट करा याच्या आई वडिलांशी, बाकी मी बघतो. त्याच्यानंतर आम्ही त्याला घेऊन आलो आणि ती बावरी रात्री पोहोचली लदुनामध्ये, आणि तेव्हा मध्य प्रदेशमध्ये रात्री बऱ्यापैकी वीज जायची. तो कॅन यू इमॅजिन अ सिच्युएशन की मुलगा पोलीस कस्टडी पोलिसांमुळे मेला आहे, लोक भयंकर आक्रोशित आहेत, आणि आम्ही काही लोक फक्त पोलीस तिथे होते, त्या गावामध्ये होतो, कम्प्लीट वीज गेलेली आणि छोट्या छोट्या घरांच्या कौलांवर हजारो पोरं बसली होती. आज त्यांनी जर ठरवलं असतं तर आम्ही एका मिनिटात कच्छवर झालो असतो, किंवा आम्हाला भयंकर फायरिंग करून त्यांच्यातले काही लोक हे करावे लागले. पण मी मंदसौर मधला खाजी मन्नान म्हणून अजून कुठेतरी ह्या लोकांना बोलवलं होतं, देवेर ऑल्सो अँड इट वॉज ओनली बिकॉज आय वॉज present on the spot, they decided to bury that boy during the night. And in the kabristan, मला माझ्या डोळ्यात अश्रू आले की मी उभा होतो तेव्हा त्या मुलाचे वडील माझ्याकडे आले आणि मला म्हणले की सर बडा खराब लग रहा है. मी म्हणलं हा बहुत खराब बात तो है. बोलो नाही आपको हमारे लिए यहां खड़ा रहना पड़ रहा है. मतलब या मुलाचा माणूस या माणसाचा मुलगा पोलीस कस्टोडियल डेथ झालेली आहे. इन स्पाइट ऑफ दॅट ही इज बॉदर्ड. त्याच्यानंतर सुद्धा मी त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिलो. व्हॉट एव्हर आय कुड डू फॉर हिम. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल इज इफ यू क्रिएट दॅट टाइप ऑफ बॉन्डिंग, इफ यू आर इमानदार आणि तुम्ही इमानदारीने काम केलं. सो मी आय ऑलवेज कीप ऑन टेलिंग पीपल दॅट इमानदारी बाय इटसेल्फ हॅज नो मिनिंग. हे पेन सुद्धा खूप इमानदार आहे, हे टेबल सुद्धा इमानदार आहे, बिकॉज दे डोंट डू एनिथिंग. तो इमानदारीच्या बरोबरीने दमदारी पण पाहिजे. म्हणजे असं की जे अँटी सोशल एलिमेंट्स आहेत त्यांना तुमचा दरार वाटला पाहिजे.
बरोबर.
अँड इफ यू हॅव इफ यू ट्राय फॉर दिस अँड दिस थिंग वुड कम इफ यू आर कमिटेड इफ युअर व्हॅल्यूज. जसं मी म्हणलं ना की मधल्या काळात जसं तुम्ही मला सुरुवातीला विचारलं माझ्या व्हॅल्यूज डेव्हलप झाल्या, मी वाचन केलं, मी वेगवेगळ्या सामाजिक, सो आय एम डीपली कमिटेड टू द सोशल कॉजेस ऑर इन द व्हॅल्यूज विच आर एनश्राइंड इन द कॉन्स्टिट्यूशन. अँड इफ यू आर डीपली कमिटेड ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यात आपोआप येतात, तुम्हाला आणाव्या लागत नाहीत आणि देन पीपल विल बी स्टँडिंग विथ यू. सो देर आर अ लॉट ऑफ थिंग्स. बट माझ्या मला असं ह्या तिघांमधला सुद्धा मला हा मंडसोर मधला लदुना मधला जो अनुभव आहे तो खूप हा टचिंग वाटतो. इफ यू हॅव दॅट इफ यू क्रिएटेड दॅट लेवल ऑफ ट्रस्ट देन इन स्पाइट ऑफ द ग्रेव सर्कमस्टन्सेस पीपल वुड स्टील सॉर्ट ऑफ बिलीव यू, ट्रस्ट यू. दॅट इज सो हार्टनिंग अँड सो सॉर्ट ऑफ टचिंग.
ऍब्सोल्युटली. नाही, लोकांना ही मानवी बाजू पोलिसांची माहिती नसते. सर, तुमच्याशी एका एपिसोड मध्ये गप्पा संपणार नाहीयेत. तुम्हाला रिक्वेस्ट करील परत तुम्हाला जेव्हा वेळ असेल
तेव्हा आपण भेटू.
येस. सो जाता जाता सर एक रॅपिड फायर लावून असतो, आपल्या दोन तीन प्रश्न असतात जे एका वाक्यात उत्तर द्यायचे असतात.
प्लीज प्लीज
सर. तर एक पुस्तक जे तुम्हाला खूप आवडलं, इन्स्पायरिंग वाटलं, जे तुम्ही रेकमेंड कराल सगळ्यांना वाचायला.
आय विल रेकमेंड मराठी का इंग्लिश
कुठलंही चालेल सर, कुठल्याही भाषेत चालेल.
आय विल रेकमेंड अ फाईन बॅलन्स बाय रोहिंतन मिस्त्री. दॅट गिव्ज यू अ लॉट ऑफ यु नो आय हॅव कम टू अ कन्क्लुजन मे बी ॲट अ लेटर स्टेज इन माय लाईफ. एव्हरी ह्युमन बिईंग इज अ बुक इन हिमसेल्फ ऑर हरसेल्फ. अँड आय मीन एव्हरी पर्सन हॅज अ लॉट ऑफ, आपल्याला वाटतं ना आम्ही पोलीस फोर्सेसमध्ये ॲज एडीजी एअरपोर्ट्स आय वॉज कमांडिंग 50,000-60,000 मेन अँड वुमेन. बट एव्हरी पर्सन आय एम ऍक्च्युली ह्याच्या सगळ्यांची स्वतःची एक लाईफ आहे, ह्याच्या स्वतःची एक ऍस्पिरेशन्स आहेत. सो आय कॅनॉट ट्रीट पीपल ॲज नंबर्स. सो हे फाईन बॅलन्स या पुस्तकात ना केवळ दोन तीन टेलर्स कुठल्या तरी याच्यात ना येतात, बुनकर असतात ते. दे कम टू मुंबई आणि ते मुंबईत अशा जगात. आणि वन मोर थिंग विच आय रिअलाइज व्हाय रिडिंग दॅट बुक इज दॅट देर आर वर्ल्ड्स विद इन वर्ल्ड्स इन मुंबई. आपलं मला एक मुंबई माहितीये गिरगाव मधली मराठी याची, पण देर आर अदर मुंबई इज ऑल्सो एक्झिस्टिंग इन मुंबई. द फाईन बॅलन्स इज अ गुड बुक. दो तसं तशा टाईप म्हणजे की एकदम राष्ट्रीयतेची भावना वाढवली वगैरे अशा टाईप इन्स्पायरिंग ते नाहीये, पण इट हॅज अ डिफरंट डिस्टिंग. अदरवाईज आय कॅन रेकमेंड अ लॉट ऑफ बुक्स, पण मला हे आता लगेच तुम्ही विचारलं रॅपिड फायर मध्ये देअर मे बी सर्टन डिस्टिंग, पण मला हे आवडतं पुस्तक.
ओके. सर 2020-21 हे दोन वर्ष जी होती ती फार भयंकर आणि फार सगळ्यांना खूप त्याचा हे झाला, पण याच्यात अनेक गोष्टी शिकायला पण मिळाल्या. तर तुम्ही काय सांगाल की या करोनाच्या काळात आपल्याला काय शिकायला मिळालं?
माझ्या मते करोनाच्या काळात आपल्याला हे शिकायला मिळालं की वी आर ऑल आर वन. हे आपण फार एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण एक तर आपण बऱ्यापैकी म्हणजे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचं जे म्हणतात ते तुम्हाला यू रिअलाइज दॅट. आय हॅव रिअलाइज दॅट नॉट ओनली इन दिस अदरवाईज ऑल्सो आहे की आपण खूप गोष्टी करायचा प्रयत्न करतो, करत राहिलं पण पाहिजे, पण तरी सुद्धा तुम्ही या सगळ्या पसाऱ्यामध्ये नगण्य असता एक इंडिव्हिज्युअल. आणि तुम्ही कोणी स्वतःला एवढा दादा समजू नये की मी भयंकर म्हणजे खूप हे आहे तसं नसतं ऍक्च्युली. दॅट इज वन रिअलायझेशन. अँड अनदर रिअलायझेशन की आपला सगळा आपण म्हणजे द थिंग विच आय हॅव बीन सेईंग राईट फ्रॉम द बिगिनिंग आय अगेन रिअलाइज अँड दॅट अफर्म्ड माय सॉर्ट ऑफ फेथ ऑल्सो की मदत करणं लाईफ आय 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 डिफाईन लाईफ इन टर्म्स ऑफ हेल्थ. मदत करणं राहणं कम्पॅशन दुसऱ्यांना मदत करणं याच्याशिवाय आयुष्यात काही नसायलाच पाहिजे किंवा नसूच शकतं. दॅट इज द थिंग अगेन आय लर्न्ड इन कोविड पिरियड. बिकॉज व्हॉट हॅड हॅपन की आमचं सीआयएसएफ मध्ये बऱ्यापैकी इनिशियल पार्ट आय वॉज इन एनएचजी देन आय वॉज इन सीआयएसएफ पण आम्ही सीआयएसएफच्या बऱ्याच लोकांना व्हॅक्सिनेशन केल्यामुळे फॉर्च्युनेटली आमच्या लोकांना किंवा त्यांच्या फॅमिली खूप जास्ती सेकंड वेव्ह मध्ये सुद्धा हे झालं पण सेकंड वेव्ह मध्ये अदरवाईज खूप हेवी हे झालं म्हणजे आय पर्सनली सफर्ड माझे वडील सुद्धा तेव्हाच त्याच्या पण तेव्हा आम्ही खूप तयारी केली होती बिकॉज इन एअरपोर्ट वी हॅव अ लॉट ऑफ कॉन्टॅक्ट इन हॉस्पिटल दिस थिंग आम्ही वी हॅड प्रिपेअर्ड अ लॉट म्हणजे सगळ्या आधी आणि ती सगळीची सगळी प्रिपरेशन मी जनतेतल्या कुठल्याही माणसासाठी वापरली म्हणजे कोणी मला म्हणजे लोकांना माहिती पण पडलं की भाई हे करतात तो पीपल यूज टू की कोणीतरी कुठलं तरी फोन करते आणि एअरपोर्ट सेक्टर असल्यामुळे मला तो ऍक्सेस पण होता की कुठे औषध कोचिनला मिळतं तर मी ते मागून घ्यावं किंवा हैदराबादहून लगेच सकाळपर्यंत पोहोचवा असं अँड दॅट हॅज गिव्हन मी अ लॉट ऑफ असं वाटलं की जेवढं आपण हे करत राहिलं पाहिजे आणि केलं पाहिजे माझ्या मते हा सेन्स ऑफ वननेस नाही अँड फॉर अ पोलीस ऑफिसर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आय हॅव इन माय एंटायर लाईफ आय हॅव नेव्हर सेड नो टू एनी हेल्प हेल्प मी जे माझं रोजचं काम आहे तेवढंच केलं तर ते मला करायलाच पाहिजे म्हणजे ते फॉर दॅट आय एम एक्झिस्टिंग पण जे माझं काम नाहीये ते सुद्धा मी केलं पाहिजे आणि ऍज लॉंग ऍज आय एम डुईंग समथिंग वर्थ वाईल कुठल्या तरी जरुरतमंद माणसाला मी मदत करतोय तर आय मस्ट गो आउट ऑफ द वे हेल्प इज नॉट डुईंग सर्टन थिंग विच यू आर एक्सपेक्टेड टू डू मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो काम केलं ऑफिसमध्ये गेलो ते तर मला करायलाच पाहिजे पण जे मी नाही केलं तरी सुद्धा मला कोणी काही म्हणणार नाही आणि तरी सुद्धा मी करीन दॅट इज हेल्प अँड दॅट इज व्हॉट करोना हॅज अगेन टॉट अस असं मला वाटतं
राईट सर जाता जाता एक शेवटचा प्रश्न की एका वाक्यात समजा तुम्हाला 130 कोटी भारतीयांना काहीतरी संदेश द्यायचा आहे मन की बात सांगायची आहे तर काय सांगाल
नाही तेवढा मोठा मी नाहीये पण मला हे तरी हेच परत मी सांगेन की एकमेकांना मदत करणं आणि एकमेकांना कुठल्याही रूपात न पाहता किंवा कुठल्याही एका प्रकारच्या पार्श्वभूमीच्या विना पाहता माणसानी माणसाला मदत करत राहणं दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग असं माझं मत दॅट इज द ओनली थिंग विच आय वुड लाईक टू आय मीन दिस इज व्हॉट आय हॅव ट्राईड टू डू इन माय लाईफ अँड दिस इज व्हॉट आय वुड कीप ऑन डुईंग ऑल्सो कम्पॅशन हेल्पिंग अदर्स देर इज नथिंग मोर दॅन दॅट देर इज नथिंग अबाउट दॅट
ऍब्सोल्युटली सर जसं म्हटलं एका एपिसोड मध्ये हा गप्पा संपणं शक्यच नाहीये पण तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि गप्पा केल्यात खूप माहिती मिळाली खूप शिकायला मिळालं तुमच्याकडनं सो त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद सर
थँक्यू व्हेरी मच इट वॉज माझ्यासाठी सुद्धा एक फार चांगला आनंद एक एक्सपिरियन्स होता पण मला माहिती आहे की या म्हणजे जसं मी म्हणलं तसं बिकॉज मला पण प्रश्नांचं हे नसल्यामुळे किंवा थोडा विस्कळीत या इंटरव्ह्यूचं रूप किंवा माझ्या उत्तरांचं रूप असू शकतं पण अशा प्रकारच्या इंटरव्ह्यू मध्ये थोडं विस्कळीत असण्यात काही
चूक पण नाही असं मला वाटतं नाही आपण गप्पांचाच कार्यक्रम आहे सो कट्टाच आहे इन्स्पिरेशन कट्टा असल्यामुळे
कट्ट्यामुळे आणि कट्ट्यामध्ये बऱ्याच वेळेला कट्ट्याचा नेहमीचा आमचा अनुभव असा की कट्ट्याच्या गप्पाला आंबत राहतात म्हणजे की अजून बसतो तर अजून 2 तास बसू शकतो
येस सर थँक्यू व्हेरी मच पण जाताना अजून तुम्हाला आपल्या श्रोत्यांना काही सांगायचं असेल तर सर प्लीज
हा मला हे म्हणत होतं जसं तुम्ही म्हणलं की मी आता पुण्यात आहे अँड वन थिंग विच आय हॅव सेड इज दॅट जसं मी एअरपोर्ट सेक्टरमध्ये असताना आम्ही बरंच काउन्सिलिंगचं मी पहिल्यांदा पण खूप केलं होतं मेंटरिंगचे आणि काउन्सिलिंगचे हे पण देन आय रिअलाइज की पीपल हॅव सो मेनी इश्यूज म्हणजे मला खूप वाईट वाटायचं सीआयएसएफ मध्ये कम्पॅरेटिव्हली खूप रोबस्ट प्रक्रिया आहे आमची ट्रान्सफरची अँड वी जनरली डू टेक अ लॉट ऑफ इश्यूज इन दिस थिंग इन्स्पाइट ऑफ दॅट इफ यू व्हिजिट अ पर्टिक्युलर एअरपोर्ट तुम्हाला वाईट वाटायला लागतं बिकॉज इन्स्पाइट ऑफ एन्शुरिंग गुड लेवल ऑफ ट्रान्सफर स्टील देर आर अ लॉट ऑफ पीपल हॅव्हिंग सिव्हिअर प्रॉब्लेम सो मी बिकॉज आय हॅव गॉन थ्रू सो मेनी एक्सपिरियन्सेस इन लाईफ आय वुड लाईक टू सजेस्ट टू युअर लिस्नर्स that if somebody thinks that I can be of any help from counseling point of view to him or her, the people may contact me. I may not be in a position to give you a direct sort of key. Jasa aata he arthat naturally ejat CISF se aisa log nahi bhai I may not be able to do your work in the government district ki majhe tya department madhe te kaam aahe te majhe karun dya. That is pan individual level var if somebody wants to talk to me and if he or she thinks that I can be of any help or if somebody is appearing for UPSC examination and somebody wants my advice ya doni goshtin madhe I am prepared for any type of counseling and advice and I am sure that I will be able to make, I would be able to help those people to a large extent. That has made me confident. Because you develop that emotional mobility, that empathy. मी इतक्या सिच्युएशन बघितल्यात, मी स्वतः सुद्धा वेगवेगळ्या स्ट्रेस मध्ये गेलेलो असो, मला दुसऱ्याचा प्रॉब्लेम समजून घ्यायला खूप मुश्किल येणार नाही असं मला वाटतं. आय कॅन डेफिनेटली गिव्ह यू गुड इनपुट्स तुमच्या आयुष्या बाबतीत, किंवा युपीएससी कोचिंग तुम्ही करत असाल तर युपीएससीच्या प्रिपरेशनच्या बाबतीत डेफिनेटली मी तुम्हाला चांगली मदत करू शकेन.
ऍब्सोल्युटली सरांचा एवढा अनुभव आहे, त्या अनुभवाचा आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर सरांना आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. सरांचा ईमेल ऍड्रेस आपण शो नोटमध्ये देतोय, तो सरांना ईमेल करून त्यांच्याशी आपण डेफिनेटली कॉन्टॅक्ट करून सर जसे म्हणाले त्यांची मदत या सगळ्या प्रक्रियेमध्ये आयदर युपीएससीची तयारी.
ईमेल द्या किंवा माझा नंबर दिला, मोबाईल नंबर दिला तरी चालेल.
ओके,
आय वुड डेफिनेटली ट्राय टू हेल्प इन द विच युअर बेस्ट वे पॉसिबल.
वा, मग अजून काय हवंय? मग मोबाईल नंबर पण सरांनी द्यायला अग्री केले, नंबर पण मी सरांचा शो नोट मध्ये आपण देऊ. तर सरांना डेफिनेटली कॉन्टॅक्ट करून काही प्रॉब्लेम्स असतील, काउन्सिलिंग जसं सर म्हणाले की अनेक इश्यूज असतात, तर एवढा अनुभव सरांचा आहे त्याच्यामुळे त्यांची मदत आपण नक्कीच घेऊ शकतो. सो सर परत एकदा खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात,
तुमचा वेळ दिला. सर्वांना, तुमच्या लिसनर्सना आणि सगळ्यांना, त्यांच्या परिवारांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. बी हॅपी आणि असेच पुढे जात राहा.
थँक्यू, थँक्यू सर.
हा पॉडकास्ट कसा वाटला याची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा inspiration.katta@gmail.com वर. धन्यवाद.